पुण्यनगरीच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या बालगंधर्व रंग मंदिरात आज आपला कार्यक्रम साजरा होत आहे ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। आजवर ह्या रंगमंदिरांनी जीवनाचे अनेक रंग पाहिले असतील, पण एका अवलियानी प्रेमाच्या आनंदाच्या पवित्र श्यामरंगाची उधळण केली तो रंग मात्र ह्या रंगमंदिराला कदाचित अपरिचितच असेल। कोण होता बरं तो अवलिया? तर आपल्या सर्वांचे परमप्रिय पूजनीय स्वामी माधवनाथ। आज परमपूजनीय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ यांचा 98वा जयंती उत्सव आपण साजरा करतो आहोत। मी सौभाग्यवती मनीषा गिरीश फाटक या जयंती उत्सवाच्या मंगल प्रसंगी स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळातर्फे सर्व सुहृद परमार्थ प्रेमी भक्तजनांचं मनपूर्वक स्वागत करते। आपल्या केंद्रात नित्य येणारे आदरणीय सद्भक्त आणि व्युत्पन्न कवी श्रीयुत शिवराम पंत कुलकर्णी यांनी रचलेल्या स्वामी माधवनाथांच्या स्तवनानी आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत। सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णी आपल्या अमृतमधुर स्वरात हे स्तवन सादर करेल।
जय जय माधवनाथ ही की म्हणुनी उद्घोषितो श्रीयमी साष्टांगे प्रणिपात हृदय करुणी की सद्गुरु हो तुम्ही आहो आम्ही ऋणी सदैव तुमचे संपूर्णतः स्वामीया किया देशिले ही कथुनी ध्यानाची वै प्रक्रिया पाळाया यमने मासनी तथा प्राणायमी बंध सारे ही कथिले अवर्जुनी तुम्ही ना ठेवता हो उणे आहा संयम मूर्ति की तुम्ही स्वये आम्हा सहे दाविले वर्षे चाळीस पाळुनी क्षण क्षणी की बंध जे वर्णिले केले कष्ट अपार जीवनी तुम्ही ब्रह्मत्व पाण्या स्वये योगे जाकि स्वरूपनाथ गुरुनी पाचारुनी स्वामी शिष्यत्वी उपदेशिले नैतुके जीनाथ पंथी धुरा केली हो किस सुपूर्त ही की अपना जानो ने तुम्हा पूरा आहे भाद्रपदीय वद्य द्वितीया की आज हो स्वामी जी तैची जन्मतिथि गुरो ही तुमची स्फूर्ति प्रदायी मातो श्री शिवादिनाथ भजकी पोटी तिचा जन्मला जय हो माधवनाथ जय तव सो आम्हा तुम्ही लाभला जय हो माधवनाथ जय तव सो आम्हा
जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ ओम श्री सद्गुरुनाथाय नमः जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये अनवरत निरंतर आनंदाचा वर्षाव त्यांनी आपल्या सगळ्यांवर केला प्रथम दर्शनीच आपल्या सगळ्या चित्तवृत्ती आकर्षून घेणारे दैवी अलौकिक प्रेमाचा सागरच जणू ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव हे सुखाचे कोंभ ये रमाणुसपण ते भांब लौकिक भागू साक्षात ज्ञानमूर्तीज त्यांचं मुखकमल जणू मोहाचं माहेरच असावं ज्यांच्या दर्शनानी आपण मोहित झालो क्षणभर स्वतःलाही विसरलो असे स्वामीजी आपल्यासाठी जादूगारच होते आपल्यात अमूलाग्र बदल घडवून त्यांनी आपल्यावर एक अद्भुत जादूच केली स्वामीजी म्हणजे एका शब्दात वर्णन करून सांगायचं झालं तर मूर्तिमंत प्रेम निष्काम निरपेक्ष प्रेम करणारी माऊलीच मानवी जीवनातल्या परमोत्कर्ष म्हणता येईल अशा गुणांचा मनोहर मिलाफ ज्यांच्या सच्चिदानंद तनूच्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळाला त्या परमपूजनीय परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथांचा आज 98वा जयंती दिन जेव्हा 25 वर्षांपूर्वी 1988 साली त्यांचं पहिलं दर्शन मला झालं त्यावेळी त्यांचा महिमाही पुरता नव्हता ठाऊक ना त्यांच्या ज्ञानभक्तीची ती खोली तरी सुद्धा भुरळ पाडली ती त्यांच्या दिव्य प्रेमभावाची आपल्या सर्वांना आपलंसं केलं त्या प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या मधुतर भाषणांनी आणि विश्वासाचं बळ दिलं ते दोन्ही बाहू उभारून आशीर्वाद देणाऱ्या त्यांच्या आश्वासक मूर्तींनी अशा स्वामीजींचा जयंती उत्सव आपण साजरा करतो तो आपल्यासाठी त्यांचे विचार आपण नुसते ऐकून चालणार नाही त्यांच्या बोधाचा अंश आपल्या अंगात मुरवायचा आपण प्रयत्न केला तर आपण त्यांचे शिष्य, नियमित ध्यान केलं तर आपण त्यांचे शिष्य खऱ्या अर्थाने होऊ शकू। हा उत्सव त्यांचं असं खरं खुरं शिष्यत्व निभावण्याची प्रेरणा आपल्याला देतो आणि ह्याच कारणास मंडळ हा उत्सव आपल्या सर्वांसाठी अतिशय प्रेमादराने साजरा करत असतं। माता माधवो मत्पिता माधवनाथ, स्वामीजी आपल्यासाठी असे माता पिता होते ज्यांनी आपल्याला स्वतःच्या अगदी छोट्या छोट्या कृतींमधनं शिकवलं। परमार्थ ही कृती आहे, नुसतं बोलणं नाही। कर्म करताना अंतःकरणात मृदुभाव जपला पाहिजे, आत अंतःकरणात भक्तिभाव पाहिजे आणि मग स्वकर्म भगवदर्पण होतं। आपले विचार, आपलं चिंतन आणि आपली कृती ह्यात एकवाक्यता हवी हे त्यांनी आपल्या मनावर ठसवलं। या सगळ्या विचारांमागे होतं ते त्यांचं स्वतःचं असं नेमस्थ आणि आत्मनिष्ठ जीवन। स्वामीजींनी प्रपंचाला आणि परमार्थाला आवश्यक अशा आगांतुक गुणांची जोपासना जाणीवपूर्वक केली आणि आपल्यालाही तसं करायला प्रेरित केलं। ह्या सगळ्या गोष्टींबरोबरच त्यांची दया, त्यांची करुणा, त्यांचं निर्लेप प्रेम येणाऱ्या प्रत्येकाचं हृदय जिंकत असे, याचा आपल्याला अनुभव आहे। साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, कृपा आधी अवतरे शब्दपाठी, असंच त्यांचं नेहमी आपल्याला अनुभव आहे। प्रवचनांमधून ऐकायला मिळणाऱ्या ह्या ओव्या त्यांचं जीवन आपल्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष उभं करतात। बोधाला अतिशय अनुकूल अशी आपली प्रकृती असली पाहिजे असं त्यांचं आपल्याला नेहमी सांगणं होतं। त्यांच्या सांगण्याप्रमाणेच त्यांचं स्वतःचं जीवन देखील ज्ञानेश्वरीच्या ओव्यांशी जणू एकरूप होऊन गेलेलं होतं। स्वामीजी म्हणजे चालती बोलती जणू ज्ञानेश्वरीच। या त्यांनी येणाऱ्या प्रत्येकाला साधना करण्याची प्रेरणा दिली। आपल्या कृपाप्रसादाने ब्रह्मानंदाची चुणूक दाखवून दररोज ध्यान करण्याची ओढ निर्माण केली। एकाच ठिकाणी राहून 40 वर्ष ज्ञानेश्वरी दासबोधावर एकाच समुदायासमोर प्रवचन करून सांप्रदायिक कार्याची शुद्धता आणि अंतरंगता त्यांनी जपली। आत्मदर्शन हे चरमलक्ष्य मानणाऱ्या असंख्य साधकांना स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ आणि श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ या संस्थांच्या कार्यसूत्रात गुंफलं। माया अपार्टमेंट, अध्यात्म मंगलधाम आणि भुगाव येथील श्री साधकाश्रम यांच्या माध्यमातून शुद्ध परमार्थाच्या प्रसाराची पायाभरणी केली। आपल्या पश्चात हे कार्य असंच वर्धिष्णू व्हावं यासाठी पूजनीय स्वामी मकरंदनाथांकडे कार्याची धुरा सोपवली आणि त्याचाच परिपाक म्हणून श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळाची गणेशपुरम ही दिमाखदार वास्तू स्वामी मकरंदनाथांच्या नेतृत्वाखाली कार्यरत झाली। 4 ऑक्टोबर 2009 रोजी ह्याच सोहळ्याचा सुमुहूर्त गाठून गणेशपुरम ध्यान मंदिराचं उद्घाटन झालं। अशा प्रकारे स्वामीजींचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं कार्य जणू एकमेकांमध्ये प्रतिबिंबित झालेलं होतं। एखाद्या उघड्या पुस्तकाप्रमाणे स्वामीजींनी पारदर्शकता ठेवली होती। स्वामीजींचा जीवनपट साधकांसमोर होता, त्यातलं कुठलंही पान उघडावं, 2 + 2 = 4 असा शुद्ध आणि तर्कनिष्ठ परमार्थ सांगणाऱ्या स्वामीजींच्या ठिकाणी तेजस्वी, करारी, साक्षेपी समर्थांचं दर्शन होतं, तसंच करुणामय प्रेममूर्ती ज्ञानोबांचंही दर्शन होतं। समर्थांची फार एक सुंदर ओवी आहे, तैसा हरिदास आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, व्युत्पन्न आणि वादरहित, तरी हेही अपूर्वता। आपल्या सर्वांची जीवन स्वामीजींनी समृद्ध केली, विचारांच्या अंगानी आणि बोधाच्या अंगानी सुद्धा। नराचा नारायण घडवणं प्रत्येकाला शक्य आहे असा आत्मविश्वास प्रत्येकाच्या मनात जागवला। उत्तम संसार आणि उत्तम परमार्थ आपल्याला एकाच जीवनात साध्य करता येतो हे परमपूजनीय मातोश्री सरलाताईंच्या साथीनी स्वामीजींनी दाखवून दिलं। स्वामीजींना पौर्णिमेचा चंद्र म्हणावं तर मातोश्री सरलाताई सुखद शीतल चांदणं होत्या। सरलाताईंचा प्रेमळ स्वभाव, स्वामीजींवरचा दृढ विश्वास आणि त्यांच्या निर्वैर वृत्तीमुळे आपल्याला स्वामीजींचा अगदी जवळून सहवास लाभला। त्यांच्या नानाविध गुणांना आपल्याला पाहता आलं। मौने मौनी गुणिनी गुणवान पंडित पंडितश्च, ह्या अवधूत लक्षणांप्रमाणे समोरचा जसा असेल तसा त्याच्या रंगात स्वामीजी मिसळून गेले। मग ती माझ्यासारखी अगदी सामान्य साधिका असो किंवा आबासाहेब पटवर्धनांसारखा एखादा व्युत्पन्न पंडित असो, वपू काळ्यांसारखा सिद्धहस्त साहित्यिक असो, किंवा अनंतराव आठवल्यांसारखा तेजस्वी सत्पुरुष असो, कोण पुण्य कोण्या गाठी मज ऐसी आणसी भेटी, अपूर्वशा भाग्यानेच आपण स्वामीजींच्या पायाशी आलो. आज आपल्या सगळ्यांच्या मनात या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्मृती स्वामीजींच्या दाटून आलेल्या आहेत. आपण स्वामीजीमय होऊन गेलेलो आहोत. आज आपल्यातीलच काही साधक ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या माध्यमातून तर कधी अभंगाच्या माध्यमातून आपल्या मनात जे उठणारे भाव आहेत त्यांना शब्दरूप देणार आहेत. स्वामी माधवनाथांचं प्रेम असे जे सगळे सहजगुण आहेत ते प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण अंगी मुरवायला हवेत आणि तीच आपली साधना आहे. कारण स्वामीजी म्हणायचे, संतांची क्षमा, त्यांची दया, त्यांचं प्रेम, वाचेचं मार्दव, त्यांचा बोध यासंबंधीच्या त्यांच्या ज्या काही आठवणी असतील तेवढ्या आठवणी खऱ्या. स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ यांना आपल्या आयुष्याच्या केंद्रस्थानी ठेवून स्वामीजींच्या कार्यात ज्यांनी स्वतःला झोकून दिलं आहे असे गिरीशदादा कुलकर्णी यांच्याबरोबर स्वामीजींच्या गुणांची जी गंगा वाहते आहे त्या गंगेत आपण सुस्नात होऊन पवित्र होऊयात.
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथांना, ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथांना. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरं एकैक अक्षरं पूसां महापातकनाशनं. प्रभूंच्या चरित्राबद्दल जसं हे वर्णन लागू आहे तसंच माझे सद्गुरु स्वामी माधवनाथजींच्या बाबतीतही लागू आहे. प्रभूंच्या चरित्राचा फार मोठा विस्तार होता. त्यातील अल्पसा भाग जरी वाचने नमूद करता आला तरी महापुण्य मिळते आणि हीच वस्तुस्थिती स्वामीजींच्या चरित्राबद्दल आहे. खरोखर असं वाटतं की स्वामीजींबद्दल भरभरून बोलावं. कधी असं वाटतं त्यांच्या प्रेमाबद्दल बोलावं, कधी वाटतं त्यांच्या ज्ञानाबद्दल, त्यांच्या बोधाबद्दल बोलावं, तर कधी वाटतं स्वामीजींचा आपले सद्गुरूंविषयी जो भाव होता, जी श्रद्धा होती त्याविषयी बोलावं. कधी असं एक विचार मनात येतो की आपल्या सर्वांसाठी स्वामीजींनी जे अपरिमित कष्ट घेतले त्याविषयी जशी जमेल तशी कृतज्ञता व्यक्त करावी. पण जेव्हा प्रत्यक्ष बोलण्याची वेळ येते तेव्हा लक्षात येतं स्वामीजींसारख्या महापुरुषांबद्दल बोलणं फार अवघड आहे. आपल्या भावाच्या बुद्धीच्या मर्यादा लक्षात येतात. म्हणून उपनिषदांच्या भाषेत नेती नेती असं म्हणावं असं वाटतं. तरीही एक उपाय आहे, निश्चित आहे. ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या शब्दांचा आधार. संत, महात्मे, भगवत भक्त, उत्तम शिष्य, सद्गुरु याविषयी यांचं वर्णन करणाऱ्या ज्या ज्या ओव्या ज्ञानेश्वरीत आहेत त्या सर्वच्या सर्व जशाच्या तशा स्वामीजींना लागू पडतात. एवढंच नव्हे तर या ओव्यांचे जे सूक्ष्म अर्थ आहेत ते स्वामीजींच्या जीवनावरून लक्षात येतात. बघा ना, नवव्या अध्यायात एक अतिशय गोड, अगदी समर्पक अशी एक ओवी माऊलींनी लिहिली. या लागी सुमनू आणि शुद्धमती जो अनिंदकू अनन्य गती, पै गा गोप्पही तयाप्रती चावळी दे सुखी. नवव्या अध्यायाची सुरुवात करताना भगवंत म्हणतात, पहिल्या श्लोकात भगवंत म्हणतात की ज्याला अंतिम बोधाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, गुह्य असं जे आत्मज्ञान आहे ते सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने मिळावे असे वाटत असेल, असे वाटत असेल तर त्याने अस्वयारहित व्हायला पाहिजे. परमार्थ करणाऱ्यांना, करू इच्छिणाऱ्यांना, साऱ्यांनाच भगवंतांनी फार मोठा मोलाचा उपदेश केला. पण हे सांगून भगवंत तिथंच थांबले. ज्ञानेश्वर महाराज त्याच्याही पुढे गेले. अस्वयारहित व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं, कोणत्या गुणांची जोपासना करायची हे त्यांनी अजून सविस्तर अजून सोप्या भाषेत सांगितलं. म्हणून माऊलींनी ही ओवी लिहिली, या लागी सुमनो आणि शुद्धमती अनिंदको आनन्यगती. जणू स्वामीजींचं चरित्रच या ओवीद्वारे त्यांनी आपल्या पुढे उभं केलं. कारण मुळात स्वामी तसेच होते. या गुणांचे अर्थ सूक्ष्म अर्थ जर लक्षात घेतले तर असं वाटतं की सद्गुरूंकडे जायच्या आधीच स्वामीजींनी ही ओवी अंगी मुरवली होती. कारण मुळातच ते तसे होते. सुमनू असणे सुमनू होणे फार कठीण आहे. कारण मनाचा स्वभाव मुळात रजोगुणात्मक आहे. खरं म्हणजे आपले मन सुष्ट असायला पाहिजे, पण प्रत्यक्षात ते दुष्ट असते. दुष्टतेकडून सुष्टतेकडे जाणे म्हणजे सुमनू होणे. मनाच्या सुमनू अशा अवस्थेत कट कपट कारस्थान स्पर्धा स्वार्थ या आणि अशा कोणत्याच अवगुणांना थारा नसतो. खरोखर स्वामीजी असे सुमनू होते. त्यांच्या सुमनाचा आपल्या सर्वांना वारंवार प्रत्यय येत असे. आज बघा ना कसा योगायोग आहे. 1 ऑक्टोबरच्या निमित्ताने आपण इथे एकत्र जमलो आहोत आणि 1 ऑक्टोबरपासूनच प्रेमभाव हा जो मंडळाचा मध्यवर्ती संकल्प आहे त्याचा अभ्यास आपण सुरू करत आहोत. स्वामीजी खरंच अतिशय प्रेमळ होते. स्वामीजी प्रेमळ होते याचं एक कारण म्हणजे ते सुमनू होते. म्हणून त्यांचा सहवास प्रत्येकाला हवा हवासा वाटायचा, प्रिय वाटायचा. कारण आपल्या मनातून जोपर्यंत हे अवगुण जात नाही तोपर्यंत शांती समाधानाचा प्रत्यय मिळत नाही. आणि आपल्या सर्वांना हेच हवं आहे. स्वामीजींच्या सुमनाचं वैशिष्ट्य म्हणजे जो कोणी त्यांच्या सहवासात येईल त्याच्यावर स्वामीजींच्या सुमनाचा लहरींचा परिणाम होत असे, प्रभाव पडत असे. आणि ती व्यक्ती इतकी प्रभावित व्हायची की आपणही आपले मन सुमन करावे, त्याच्यासाठी जे अवगुण आड येतात ते दूर करण्याचा प्रयत्न करावा, या प्रयत्नालाच लागायची. मनाची खरी मशागत ध्यानाने होते. पुढे ध्यानाचा प्रकाश बुद्धीवर पडतो. कालांतराने मती शुद्ध होते. मती म्हणजे बुद्धी, शुद्ध मती म्हणजे स्थितप्रज्ञेच. स्वामीजी जसे सुमनू होते तसे स्थितप्रज्ञ होते. एखाद्याची प्रज्ञा स्थित झाली हे कशावरून ओळखायचं तर त्याच्या निश्चयावरून. कारण कोणत्याही व्यक्तीचे निश्चय हे बुद्धीवरून होत असतात, बुद्धीच्या आधारे होत असतात. स्थितप्रज्ञाची बुद्धी निश्चयात्मक असते. याच बुद्धीच्या आधारे सतत निश्चय केला जातो. कारण या बुद्धीला असे पटलेलं असते की या विश्वात सतशिवाय काहीच नाही. अर्थात हे सुद्धा स्वामीजींच्या जीवनावरून लक्षात आले. स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचा सखोल विचार करताना हा मुद्दा स्फुरला. स्वामीजींनी जे जे निश्चय केले ते सच्च्या संदर्भात होते. स्वामीजींच्या शुद्धमतीचा इतका विलक्षण प्रभाव. त्यावेळी जे तरुण तरुणी स्वामीजींकडे आकर्षित झाले स्थिरावले त्यांच्यावर पडला की या सगळ्यांनी आपल्या जीवनाचे निश्चय स्वामीजींना आदर्श मानून स्वामीजींना अनुसरून त्याच वयात पक्के केले. स्वामीजींच्या जीवनातील ही एक विलक्षण गोष्ट वाटते. कलियुगात अनिंदको असणे याच्यावर विश्वासच बसत नाही. म्हणूनच की काय अनिंदको हा गुण स्वतःहून स्वामीजींच्या आश्रयाला आला. स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचे एक आगळे वेगळे जगावेगळे वैशिष्ट्य असे होते की स्वामींनी कधीही समोरच्या व्यक्तीतील दोषांचे दर्शन घेतले नाही. आपुलेने गुणे पुढेलांचे उणे फेडून या पाहणे तयाकडे. स्वामीजींच्या संदर्भात बोलायचे झाल्यास माऊलींच्या शब्दांशिवाय पर्याय नाही. स्वामीजींनी जर कोणाचे दोषच बघितले नाहीत, त्याकडे लक्षच दिलं नाही, तर ते त्याचा उल्लेख तरी कसा करणार. म्हणून अगदी स्वाभाविकपणे स्वामीजी अनिंदको होते. मन बुद्धी यानंतर जर काही येत असेल तर ते म्हणजे चित्त. चित्ताचा संबंध एक प्रकारे निंदेशी जोडला जातो. कारण जर अशुद्ध चित्त असेल तर सतत दुसऱ्यांच्या दोषांचा विचार केला जातो, त्याविषयी चिंतन सुरू राहतं आणि ते आपल्या बोलण्यातून व्यक्त होतं. म्हणून व्यवहारात असं दिसतं की बहुतेक जण सदा इतरांची निंदा करताना दिसतात. त्यांच्याही लक्षातही येत नाही की परंदा हा केवढा मोठा दोष आहे आणि तो आपल्या हातून घडत आहे. हे अशुद्ध चित्ताचं लक्षण. मग शुद्ध चित्ताचं लक्षण काय? शुद्ध चित्त म्हणजे जसं स्वामीजींचं होतं तसं, शुद्ध आणि पवित्र. श्री तुकाराम महाराज म्हणतात ना, यवनी गोपाळ राहे तिथे. आपण सर्वांनी त्याची अनुभूती घेतली आहे. स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ या दोघांच्याही अगदी निकटच्या अशा एका ज्येष्ठ व्यक्तीने स्वामी स्वरूपानंदांवर दिवाळी अंकात एक लेख लिहिला. लेख तसा चांगला लिहिला पण लेखाच्या शेवटी वैयक्तिक आकसापोटी स्वामी माधवनाथांवर टीका केली. स्वामीजींनी कधीही याचा उल्लेख केला नाही, याच्यावर भाष्य केलं नाही. आपल्या कार्याने या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आणि स्वतः मात्र कायम शांत राहिले. सुमनू आणि शुद्धमती असली निंदेबाबत सतत सावध अलिप्त राहता आलं तर अनिंदुकू होता येतं हे स्वामीजींनी आपल्याला दाखवून दिलं, आपल्या सर्वांना शिकवलं. समर्थांनी संतांचं वर्णन करताना श्रीमंत हे विशेषण वापरलं. मोक्षश्री अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत. स्वामीजी श्रीमंत होतेच होते पण त्याचबरोबर ते रेमंत होते. री या दैवी शक्तीचा भगवद्गीतेत उल्लेख आला आहे. रेमंत म्हणजे अत्यंत कमालीची विनयशीलता. विनय हा स्वामीजींच्या देहाच्या प्रत्येक अवयवातच होता तर वाणी तरी त्याला कसा अपवाद असणार. भगवंताने जी वाणीची शक्ती दिली तिचा कधीही दुरुपयोग न करता कायम इतरांच्या भल्यासाठीच कल्याणासाठीच स्वामीजींनी या शक्तीचा उपयोग केला. म्हणूनच की काय, जेव्हा त्यांना पक्षाघात झाला तेव्हा प्रथम वाणी कार्यरत झाली. वाणीवर डॉक्टरना सुद्धा याचं आश्चर्य वाटलं. कोणाची निंदा तर सोडाच पण प्रवचन अथवा सत्संगात मार्गदर्शन करताना कोणाच्या भावना अनावधानाने दुखावल्या जातील असं विधानही 40 वर्षात एकदाही स्वामीजींनी केलं नाही. अनन्य गती या स्वामीजींच्या गुणाबद्दल मी काय बोलू. सुमनू शुद्धमती याही वरी अनिंदकू असे जे आहेत ते अन्य गतीलाच प्राप्त होणार, दुसरी गती असूच शकत नाही. अनन्य या शब्दाची व्याख्या अन्य आश्रया त्यागा इति अनन्य अशी केलेली आहे. अन्य गती म्हणजे स्वामीजींचं जीवन. स्वामीजींच्या जीवनावरून अनन्य गती याची अशीही व्याख्या करता येईल की अनन्य गती म्हणजे सद्गुरूंवर अत्यंतिक श्रद्धा. स्वामीजींनी खूप मोठे पारमार्थिक कार्य केले पण त्यांचा हृदयस्थ भाव असा होता की माझे सद्गुरू माझ्याकडून हे करून घेत आहे, माझ्या हातून सद्गुरूंची सेवा घडत आहे, याला अनन्य गती म्हणतात. साधारणपणे प्रापंचिकांच्या जीवनात जे अडीअडचणीचे प्रसंग येतात, श्रद्धेची परीक्षा बघणारे जे प्रसंग येतात ते स्वामीजींच्या जीवनात आले नाहीत का? आले. पण असा एकही प्रसंग नाही की जे व्रत स्वामीजींनी स्वीकारलं होतं आयुष्यभर जपलं त्याच्या आड असा एकही प्रसंग आला नाही. असे स्वामीजी मुळातच होते. म्हणून प्रथम जेव्हा ते पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाला गेले तेव्हा एक अविस्मरणीय प्रसंग तिथे घडला. स्वामीजी जेव्हा प्रथम स्वरूपानंदांच्या खोलीत नवे पृथ्वीवरील स्वर्गात त्यांनी पहिलं पाऊल टाकलं. स्वरूपानंदांचं दर्शन घेतलं. अत्यंत भारावून गेले स्वामीजी. त्यांच्या अंतकरणात खूप भाव दाटून आले, उचंबळून आले. भावाच्या त्या अवस्थेतच त्यांनी स्वरूपानंदांना साष्टांग नमस्कार घातला. स्वरूपानंदांनीही त्यांच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे त्यांना प्रति नमस्कार केला. जवळच एक छोटं पुस्तक होतं, ते उचललं आणि माधवनाथांच्या हातात दिलं आणि वाचायला सांगितलं. स्वामीजी म्हणाले, कोणतीही पान उघडा, एकदम उघडा. माधवनाथांनी तसंच केलं आणि वाचायला सुरुवात केली. पान उघडलं तर स्वरूपानंदांनी एका ठिकाणी बोट ठेवलं, इथून पुढे वाचा असं सांगितलं. माधवनाथाने तसंच केलं. उभी आली सुमनू आणि शुद्धमती अनिंदकू अनन्य गती. स्वामी स्वरूपानंदांनी थांबाची खूण केल्यावर माधवनाथ थांबले. असं वाटतं की पहिल्या ओवीत माधवनाथांचं चरित्रच माऊलींनी वर्णन केलं आणि दुसऱ्या ओवीत तरी प्रस्तुत आता गुणीही तू वाचून आणिक नाही म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. स्वरूपानंदांच्या मनात माधवनाथांविषयी जे विचार असतील त्याचंच प्रकटीकरण आहे. श्रद्धेच्या अंगाने असं वाटतं की गुरु शिष्यांच्या प्रथम भेटीचं वर्णन करण्यासाठीच की काय या ओव्या माऊलींनी लिहिल्या. ज्ञानेश्वर महाराज कसे क्रांतदर्शी होते ते लक्षात येतं. या ओव्या वाचत असताना स्वरूपानंदांच्या अंतकरणात कोणते कसे भाव असतील. आधीच प्रसन्न तेजोमय असलेला चेहरा अजून किती कसा प्रफुल्लित झाला असणार आणि माधवनाथांच्या अंतकरणात कोणते भाव असतील आपण काही सांगू शकत नाही. या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. आपण फक्त तर्क करायचा, अंदाज करायचा, फार तर आपली कल्पनाशक्ती वापरायची. माऊली म्हणतात की जो चांगल्या मनाचा आहे, चांगल्या बुद्धीचा आहे, कोणाची निंदा न करणारा आहे आणि एक दिष्ट आहे, त्याला आपली गुह्य गोष्ट खुशाल सांगावी. स्वरूपानंदांनी तेच केले. जे साधक स्वामी माधवनाथांना संपूर्ण शरण गेले त्यांना हे चार गुण विकसित करण्याची प्रेरणा स्वामीजींकडनं मिळाली. विचारांना जीवनाला दिशा मिळाली. म्हणून तर आज आपण हा उत्सव इथं एवढ्या मोठ्या भक्तिभावाने साजरा करत आहोत. कशासाठी मंडळातर्फे या कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं. सर्व साधकांवर फार मोठे उपकार करणारी एक अत्यंत लाख मोलाची ओवी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली. तैसे हार आपले आपण पे पावे, तै संतान ते पाहता घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. अज्ञानामुळं आपला आत्मभाव जर हरवला असेल, तो पुन्हा प्राप्त व्हावा असं वाटत असेल, तर संतान संबंधीचा विचार करावा, त्यांचेच वर्णन करावे, त्यांचेच वर्णन ऐकावे, म्हणजे आत्मभाव प्राप्त होतो. असा आत्मभाव आपल्या सर्वांना प्राप्त व्हावा ही स्वामीजींच्या चरणी अंतःकरणापासून प्रार्थना. हरिओम तत्सत.
गुणसागर असणारे स्वामीजी हे आपल्यासाठी साक्षात नारायण स्वरूपच आहेत. सद्गुरूंची सेवा म्हणून स्वामीजींनी अतिशय भावपूर्ण आणि अंतरंग अशी प्रवचन ज्ञानेश्वरीवरती केली. गीता ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला असता साक्षात श्रीहरी प्रकट होऊन स्वानंद साम्राज्याचं चक्रवर्तित्व बहाल करतात. झालंही तसंच. ज्ञानोबांच्या वचनाप्रमाणे येथे जीवे जरी नहाल तरी हेच कीर हो आलं या उक्तीप्रमाणे चक्रवर्तीपदानी स्वामीजींच्या गळ्यात माळ घातली. स्वामी माधवनाथांचा निकटचा सहवास लाभलेली आणि स्वामीजींना अभिप्रेत असं जीवन जगण्याचा कसोशीने प्रयत्न करणारी माझी गुरुभगिनी सद्भक्त शमा धुमाळ, ग्रंथनिर्मिती समितीतही तिचा मोठा सहभाग असतो, स्वामीजींचं सेवकत्व कसं होतं ते आता आपण तिच्याकडून जाणून घेऊयात.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. म्हणून मने काय वाचा, जो सेवकू होईल इयेचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. स्वामी माधवनाथांच्या जयंतीच्या उत्सवासाठी माऊलींची ही 18व्या अध्यायातील ओवी सेवेसाठी म्हणून समोर आली आणि इथंच थांबायला झालं या ओबीपाशी. ही ओबी म्हणजे आरसाच आहे स्वामी माधवनाथांच्या आयुष्याचा असं वाटलं. या चिंतनाच्या निमित्तानं त्यांच्या जीवनाकडे वेगवेगळ्या गवाक्षातून बघण्याचा प्रयत्न जेव्हा केला तेव्हा असं जाणवलं की ही ओबी फार विलक्षण आहे. प्रत्येक वेळेला स्वामी माधवनाथांचं काही अद्भुतच दर्शन आपल्याला होते. स्वामीजींच्या चरित्राचा जेवढा भाग आपल्याला समजू शकतो तो जरी आपण पाहिला तरी लगेच जाणवतं की भगवद्गीतेनं त्यांचं जीवन अंतर्बाह्य ओतप्रोत भरलेलं असं होतं. गीतेनं प्रतिपादलेली श्रेष्ठ जीवनमूल्य हा स्वामी माधवनाथांच्या जीवनाचा पायाच होता. मने काय वाचा जो सेवकू होईल इयेचा, इयेचा म्हणजे भगवद्गीतेचा. गीतेची सेवा म्हणजे त्या ग्रंथाची रांगोळी वगैरे काढून पूजा करणं नाही, तर गीतेत जे अमृत आहे ते सेवन करून आपल्या जीवनामध्ये उतरवणं हे स्वामी माधवनाथांनी करून दाखवलं. मनानं, कायेनं आणि वाचेनं. काया, वाचा आणि मन या ज्ञानेश्वर महाराजांच्या माणसाच्या व्यक्तिमत्वाचं प्रकटीकरण करणाऱ्या अतिशय आवडत्या अशा संज्ञा आहेत. जेव्हा गीतेचं सेवन परिपूर्ण होतं तेव्हा ती गीता कायेतून, वाचेतून, मनातून सगळीकडून ती प्रसृत व्हायला सुरुवात होते. मनानं गीतेची सेवा ही एक असामान्य गोष्ट आहे. स्वामीजींची जी मनोभूमिका होती, त्यांचं जे भावविश्व होतं, ते सारं गीतेनं प्रभावित झालेलं होतं. भगवद्गीता हा त्यांच्यासाठी ग्रंथ न राहता त्यांचा श्वासच झालेली होती गीता. आणि अर्थात ज्ञानेश्वरी, त्यांच्या मनात जे विचार उमटायचे ते सुद्धा गीता ज्ञानेश्वरीच्या अनुषंगानेच उमटायचे. त्यांनीच एकदा असं सांगितलं होतं की एकदा रात्री 2:30 त्यांना जाग आली आणि पुढे झोपच लागेना, तर त्यांनी काय केलं तर ज्ञानेश्वरीतील एक ओबी त्यांच्या स्वतःच्या जीवनाला लावून पाहायला सुरुवात केली. रात्री बेरात्री जर आपल्याला अशी जाग आली तर आपले विचार काय असतात ते तपासून पाहणं गरजेचं आहे. सगळ्या ओव्या त्यांच्या जीवनाला चपखलपणे बसत चालल्या होत्या. याचाच अर्थ गीता ही स्वामीजींची प्राणवायू झालेली होती. ते उपदेश करायचे ते गीतेच्या अनुषंगानेच करायचे. त्यांच्या संपूर्ण विचारविश्वावर जर कोणाचा प्रभाव असेल तर गीता, ज्ञानेश्वर आणि दासबोध या ग्रंथाचा, आणि त्यातही अगदी मूलभूत जर विचार केला तर तो भगवद्गीतेचाच. मनानं सेवनच आहे हे. आणि ते केव्हापासून चालू झालं होतं तर वयाच्या 10व्या वर्षी त्यांच्या हातात भगवद्गीता आली. बाल्यापासूनही गीताध्ययनी होता मज बहू छंद असंच होतं ते. आणि पुढे शालेय जीवनात त्यांचे जंजिराच्या बोर्डिंग स्कूलमधले मित्र भाऊ दांडेकर यांच्याकडून गीतेची शास्त्रशुद्ध संथा त्यांनी घेतली होती. मॅट्रिकची परीक्षा देऊन सुट्टीसाठी गावी कोकबनला परत आले तेव्हा गावगणना फिरून गीतेतलं तत्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोचवण्याची मनीषा त्यांच्या मनात होती. त्यामुळे गीतेचं जे सेवन आहे ते सेवन म्हणजे एका दिवसात घडणारी घटना नाहीये. कित्येक काळ ती हळूहळू पेशीत भिनत मनापर्यंत प्रवेश करते. मने म्हणजे सगळे मनोव्यापार गीतेने प्रेरित होतात, गीतेने प्रभावित होतात. मने म्हणजे गीतेने सांगितलेले जे श्लोक आहेत त्या श्लोकांनी आपलं मन बनणं, त्या श्लोकांचा जो भावार्थ आहे त्या अनुषंगानं मनस्थिती तयार होणं, त्या अनुषंगानं मनोवृत्ती तयार होणं, स्वामीजींचं तसं होतं. यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती किंवा यस्मान नो द्विजते लोको किंवा तुल्य निंदा स्तुतीही मौनी, कोणतंही लक्षण घ्या ज्ञानी भक्ताचं तर तो स्वामीजींच्या मनोव्यापाराचाच विषय होता. गीतेचा कर्मयोगी, संन्यासी, ज्ञानी, भक्त त्यांच्या रूपानं मूर्तिमंत विलसत होता. स्थितप्रज्ञाची लक्षणं, गुणातीताची लक्षणं, ज्ञानी पुरुषाची लक्षणं, उत्तम पुरुषाची लक्षणं त्यांनी श्रमपूर्वक त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात उतरवली होती. आणि या पक्क्या बैठकीवरच 27 जून 1958 या दिवशी ज्ञानेश्वरी निरूपणाचा श्रीगणेशा बागेश्वर निवासमध्ये झाला. विष्णुपंतांच्या म्हणजे त्यांच्या वडिलांच्या अकाली निधनामुळं अपूर्ण राहिलेली ती गीतेची सेवा त्यांनी पुढे एका जागी राहून जवळजवळ 40 वर्ष गीतेवर ज्ञानेश्वरीच्या अंगानं निरूपण करीत पूर्ण केली. गंमत अशी की ते मनाने इतके एकरूप झाले होते त्या साऱ्याशी की अगदी सुरुवातीला म्हणजे त्यांनी निरूपणाला सुरुवात केली त्यावेळेची गोष्ट आहे, ते प्रथम गीतेचा श्लोक पूर्ण वाचायचे, मग त्याचा सरळ अर्थ सांगायचे, मग त्यावर थोडं निरूपणात्मक स्पष्टीकरण त्या अर्थानं द्यायचे, आणि शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी त्या श्लोकावर भाष्य करीत लिहिलेल्या ओव्या ते मोठ्याने वाचायचे. तर अचंबित व्हायला वावं इतकं साधर्म्य त्यांच्या स्पष्टीकरणाचं माऊलींच्या ओव्यांशी असायचं. त्यांना स्वतःलाही या गोष्टीचं खूप समाधान असायचं. स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होण्यामधला हा महत्वाचा असा माईलस्टोन होता असं म्हणायला हरकत नाही. मने काये कायेनं म्हणजे त्यांच्या देहानं गीतेची जी सेवा घडली ती सांगायला आज इथं शब्द आणि वेळ अपुरा पडेल. गीतेचा बोध त्यांच्या देहामार्फत प्रकटत होता. त्यांचं चालणं, त्यांचं बोलणं, त्यांचं पाहणं, त्यांचं हसणं, एखादा दृष्टिक्षेप, हर एक कर्मातून त्यांचा तो बोध प्रकटत होता. या सेवाकार्यात त्यांचा चंदनी देह त्यांनी आपली सगळ्यांची जीवनं बदलवत सुगंधी करत झिजवला. जवळजवळ 40 वर्ष अनुकूल प्रतिकूल सर्व परिस्थितीत प्रवचनांचं सातत्य होतं. काही अडचणी इतर गोष्टी आल्या नसतील का? आपल्याला माहिती आहे अनेक विपरीत असे प्रसंग त्यांच्यावरती आले. त्यांचा एक मुलगा अगदी बालवयात गेला. त्यांचे एक जावई अकाली गेले. जीवावरची काही दुखणी त्यांनी आणि मातोश्री सरलाताईंनी सहन केली. नातवावर हल्ला झाला होता. धाकट्या बहिणीचं सुशीलाताईंचं निधन. भाचा नंदू गेला. धंद्यात एकदा कुणी त्यांना त्यावेळेला 75,000 रुपयांना फसवलं होतं. पण या कोणत्याही प्रसंगाने ते डळमळीत झाले नाहीत आणि हाती घेतलेल्या या अवघड कार्यावर त्यांनी कोणताही परिणाम त्यावेळी होऊ दिला नाही. ही सेवेची परिसीमा झाली. स्वतःच्या मुलांच्या लग्नाच्या संध्याकाळीही ज्ञानेश्वरी चालूच. कमाल वाटते कधी कधी. मुलांची लग्न असोत किंवा त्यांची आजारपणं असोत, देहसेवेतच रंगलेला. एकदा बापूसाहेब म्हणजे स्वामीजींचे चिरंजीव सांगलीला असतानाची गोष्ट. त्यांची तब्येत अचानक बिघडली म्हणून त्यांना पुण्यात इथे हॉस्पिटलमध्ये आणलं आणि तडक त्यांना तिकडेच नेलं. तर स्वामीजींनी त्या दिवशीची निरूपण सेवा पूर्ण केली आणि मगच स्वामीजी दवाखान्यात पोहोचले. घरात सरलाताईंना सुद्धा ती घटना माहीत नव्हती. सोपं नाहीये एवढं हे. ही झाली एक बाजू. त्याशिवाय कुणा साधकासाठी घर बघायला जा, कुणाचं घर सजवायला जा, कुणाच्या लग्नासाठी पैसे दे, कुणाची मंगल कार्य स्वतःच्या घरातच कर. एकदा सांगली भागातल्या एका शेतकऱ्याच्या मुलाचं त्यांना पत्र आलं. त्यांनी लिहिलं होतं की स्वामीजी मला गेले 6 महिने झोप लागत नाहीये. मला गावातले लोक वेडा ठरवत आहेत. मुलं दगडं मारतात. मी काही कामधंदा करत नाही म्हणून घरातले लोकही माझ्यावरती फार रागवतात. स्वामीजी मला आपल्याकडे यायचंय, मला माणसाताना. स्वामीजींनी त्याला पुण्यामध्ये आपल्या घरी बोलून घेतलं. तो काही दिवस स्वामीजींच्या घरी राहिला. स्वामीजींनी त्याला जेवू खाऊ घातलं आणि रात्री स्वामीजी त्याला कुशीत घेऊन झोपायचे. एखाद्या आईप्रमाणे थोपटत राहायचे. त्या मुलाला पुढे गाढ झोप लागायला लागली. तो पूर्ण बरा झाल्यावरच मग त्याला परतीचं भाडं देऊन स्वामीजींनी त्याची पाठवणी केली. पुढच्या काळात शेती आणि शिवणकाम करून त्या मुलानं स्वतःच्या आयुष्याला एक छान आकार दिला. किती जणांसाठी, किती साधकांसाठी किती खस्ता खाल्ल्या, कोणी येऊन त्यांना काय काय बोलायचं ते सगळं ऐकून घ्यायचे. तुमच्यामुळे आमच्या मुलांचं असं झालं. ते शांत राहायचे. ते म्हणायचे, या मुलांसाठी मी माझा प्राण सुद्धा द्यायला तयार आहे. दुसऱ्यासाठी जीव तुटणं हे गीतेचं सेवन. गीतेतलं तत्वज्ञान त्यांच्या वृत्तीवर इतकं आरूढ झालं होतं की त्यांनी कशाचीच पर्वा केली नाही. स्वतःच्या मनाची नाही, देहाची नाही, प्राप्त परिस्थितीची तर नाहीच नाही. 1988 साली अध्यात्म मंगलधामची वास्तू झाली. गुरुवार रविवार तिथं केंद्र चालवायचं. स्वामीजी सरलाते यांनी एक साधिका असं तिघं रिक्षाने त्याला जाते तसं त्यावेळची ही गोष्ट आहे. एक दिवशी संध्याकाळी केंद्राच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगदी मुसळधार पाऊस झाला. रिक्षाही मिळेना, छत्रीचाही काही उपयोग होईना. आणि टिळक रोडवरती ते तिघं जण उभे होते. तर त्या साधिका म्हणाल्या की एवढ्या पावसात लोक येणार नाहीत. आपण रिक्षानी गेलो तरी खूप भिजायला होणार. एक शब्दही न बोलता स्वामीजींनी त्यांच्याकडे फक्त पाहिलं. तसेच भिजत ते सगळे केंद्रात पोचले. त्या दिवशी केंद्रातली उपस्थिती कमी होती. तशाच ओल्या कपड्यावर केंद्राचा नित्याचा कार्यक्रम त्यांनी पार पाडला वयाच्या 70 ला. पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतरही अध्यात्माला येऊन प्रवचन करता यावं म्हणून त्यांनी रोज दुपारी माया अपार्टमेंट्सच्या जिन्यावर काठी टेकत टेकत जिन्याचा चढउतार करण्याचा सराव केला. रोज त्यांची फिजिओथेरपी चालायची. हा व्यायाम करत असताना सुद्धा शरीराला वेदना होतातच, पण व्यायाम करता करताही सहज संवाद, विनोद, मस्करी असं करत आनंदानं त्यांनी ते सर्व पचवलं. आणि जेव्हा रौप्य महोत्सवासाठी त्यांना व्हीलचेअरवरून भावे प्राथमिक शाळेच्या हॉलमध्ये आणलं गेलं तेव्हा एक हात वर करून म्हणाले, बचेंगे तो और भी लढेंगे. किती उत्साह होता मनाचा, किती समर्पण, किती निष्ठा होती कार्याशी. गुरुपौर्णिमेच्या पूजांच्या काळात दमून जायचे. 1994 सालची गोष्ट आहे. एक दिवशी सगळ्या पूजा झाल्यावर अगदी दमून जाऊन आत पलंगावर त्यांनी देह अक्षरशः लोटून दिला. त्याचवेळी दारावरची बेल वाजली. कोणी एक साधक परिवार लांबून पूजनासाठी आले होते आणि त्यांना त्याच दिवशी पूजा करणं सोयीचं होतं. स्वामीजी पुन्हा उठले. त्याच प्रसन्न आणि स्नेहमयी कृपाकटाक्षाचा वर्षाव करत त्यांनी ते पूजन स्वीकारलं. 1996 सालच्या गुरुपूजनाच्या वेळी अगदी शक्य नव्हतं बसणं, म्हणूनच केवळ आदल्या दिवशीच्या पूजा त्यांनी पढून घेतल्या. सेवक होणं देहाच्या याही अवस्थेत इतक्या उत्कृष्टपणे इतकं सोपं नाही. देहाच्या याही अवस्थेत करुणेनं भरलेली आसव घेऊन ते रोज आपल्यासाठी आचमन घ्यायचे, आपण कल्पना पण करू शकत नाही. देह मनाबरोबरच मने काय वाचा, स्वामीजींचं वाचेचं सुद्धा वाङ्मयीन तप त्यांनी आयुष्यभर जोडले यात शंकाच नाही. किती गोड वाचा होती त्यांची, गीतेच्या श्लोकांनी मंडित झालेली. आणि या श्लोकातले शब्द उच्चारत असताना भगवंतांच्या आणि अर्जुनाच्या अंतःकरणात कोणते भाव निर्माण झाले असतील, त्याचं जणू जिवंत चित्रच ते समोरच्या साधकाच्या चित्तात निर्माण करायचे. करिष्ये वचनम तव, किंवा या निशा सर्व भूतानाम, किंवा यत करोषी यदस नासी, परवलीचे श्लोक होते त्यांचे. ते श्लोक जेव्हा त्यांच्या मुखातून बाहेर पडायचे तेव्हा आपण नेहमीच म्हणत ऐकत असलेले श्लोक पण काही वेगळेच भासायचे, काही वेगळीच अनुभूती द्यायचे. गीतेतील भावाच्या सूक्ष्म सूक्ष्म तर छटा सुस्पष्ट करून त्याचा आनंद ते समोरच्या साधकाच्या चित्तापर्यंत संक्रमित करायचे. त्यांच्याच मते गीतेची सेवा म्हणजे गीतेचं केवळ पाठांतर असं नाही, तर गीता आणि तिचं पाठांतर ही एक प्रायमरी, एक प्राथमिक स्वरूपाची अशी सुरुवात झाली असं म्हणता येऊ शकेल. स्वामीजींच्या बाबतीत काय झालं होतं, तर ते श्लोक त्यांना मुद्दाम आठवायला लागायचे नाहीत. त्यांचं मनच, गीता हे त्यांचं मनच बनलं होतं. त्यामुळे त्यांच्या वाणीतून जेव्हा ते श्लोक बाहेर पडायचे तर एक वेगळ्याच उन्मेषासारखे यायचे. त्या श्लोकांचा भावार्थ समोरच्याच्या अंतःकरणात ठसायचाच ठसायचा. त्यांच्यामुळे कळलं की गीता हे नुसतं पाठांतराचं शास्त्र नसून संसार जिंकण्याचं शस्त्र आहे. त्यातील शब्दाशब्दात आत्माविष्कार आहे. आणि हे सगळं करताना आपण काही करतो आहोत हा त्यांचा भाव कधीच नसायचा. एकदा ते स्वामी स्वरूपानंदांना म्हणाले होते की स्वामीजी, आपण लांब असल्यामुळं आपली नित्यसेवा काही करता येत नाही. त्यावर स्वरूपानंद त्यांना म्हणाले होते की तुम्ही पुण्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या निरूपणाच्या अंगानं जी सेवा करत आहात ती फार मोठी सेवा आहे. त्यांची गीतेची सेवा किती अंतरंग पद्धतीने होत होती, ज्याचं उघड उघड सद्गुरूंनी दिलेलं ते प्रशस्तीपत्रकच होतं. आणि ही सेवा कुठपर्यंत, तर शेवटच्या श्वासापर्यंत ते बोलत राहिले. खूप वेगानं बोलायचे, सत्संगात उत्तर देताना कधी त्यांना दम लागायचा, पण समोरच्याचं समाधान होईपर्यंत पोट तिडकीनं समजावत सांगत राहायचे. आणि मग शेवटी हं अशी मजा आहे असं म्हणत फार गोड हसायचे. वातावरण सगळं प्रसन्न मोकळं करून टाकायचे. आणि केवळ सत्संग किंवा प्रवचनातल्याच बोलण्याचं कशाला, कुणाशी वैयक्तिक किंवा अगदी सहज जाता जाता बोलण्यातही त्यांचे मायेचे शब्द हृदयाच्या ओलाव्यात कसे भिजून यायचे. नुसतं येत जा, कसा आहेस, चिमणे अगं कुठं होतीस, किती माधुर्य, किती कोहळी कसायची त्या शब्दात. तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शनी गेला. बोलताना एकरूप होऊन जायचे समोरच्या व्यक्तीच्या हृदयस्पंदनाशी. गीतेच्या 18 अध्यायांना व्यापून रुणारा प्रेमयोगाचा 19 अध्याय त्यांनी जोडला. त्यांच्या रूपानं गीतारूपी माऊलीच भेटली आपल्याला. या महापुरुषाबद्दल ही ओवी पुढे म्हणते, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. स्वानंद म्हणजे आपल्या स्वतःमध्ये रमण्याची कला, आपलाच आनंद. स्वामीजींमध्ये असा स्वस्मिन स्थित विचारवंत नेहमीच जागृत होता. त्यांचे विचार, त्यांची वाणी आणि त्यांचं वर्तन यात एकवाक्यता होती. विवेकाची झालर लावून मनानं कायेनं वाचेनं जो अशा प्रकारे सेवा करेल त्याचं जीवन कसं होईल किंवा कसं असेल, तर स्वामीजींसारखं. तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्तीच होणार, दुसरं काही होऊ शकत नाही. जसे माऊली होते, स्वरूपानंद होते, सगळेच संत, सगळेच स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट होते. स्वानंद म्हणजे स्वरूपाचा आनंद, आणि तेच जणू एक साम्राज्य असावं. स्वानंद स्वामीजींसाठी जणू पाईक बनला, मग ते दिसेल त्याला स्वानंदाचं दान करू शकत होते. तोच ईश्वरी आनंद त्यांनी आपल्या सगळ्यांच्या जीवनात प्रस्फुरित केला. आपल्याला स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार होते ते. चक्रवर्ती हा सर्व सामर्थ्यशाली असतो. सगळे आजूबाजूचे जे सर्व राजे महाराजे असतात ते त्याचे संस्थानिक होतात. त्यांना जो जिंकतो तो चक्रवर्ती सम्राट होतो. स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती झाले म्हणजे काय, तर नुसतं त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवलं तरी हृदयात जीवनाच्या जीवनं बदलली. स्वामीजींच्या संकल्पानं लोक ध्यानाला बसले. स्वामीजींनी नुसतं बघितलं तरी एखादा साधक भावविभोर होऊन जात असे, त्याचं कारणच तसं होतं. मूळचे सुमनू आणि शुद्धमती असलेले स्वामी माधवनाथ गीतेची आणि ज्ञानेश्वरीची सेवा करत करत स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती झाले आणि ते होणारच होतं. ज्ञानेश्वर महाराजांचा सिद्धांतच आहे ना हा. म्हणून मने काय वाचा जो सेवकू होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. आणि चक्रवर्ती सम्राट आपलं राज्य आपल्या माघारी असंच सोडून निघून जात नाही, तो स्वतःसारखा दुसरा सम्राट निर्माण करतो आणि निश्चिंतपणे आपली लेकर त्याच्या हाती सोपवतो. माधवनाथांनी तेच केलं आणि म्हणूनच आरतीतलं ते चरण आपण एका खात्रीनं आणि विश्वासाने आळवत राहतो. मिळे अखंड चांदणे चकोर चित्ता आरती माधवनाथा. ही ओवी फार फार अंतरंग आहे. या ओवीच्या अंगानं स्वामीजींच्या लीलाचरित्राचं आणि यांच्या कार्याचं चिंतन घडलं हे मी माझं आज परमभाग्य समजते आणि ही सेवा त्यांच्याच चरणी समर्पित करते. हरिओम.
ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबांचं जणू आत्मचरित्रच. भक्ती ज्ञानाचे मंडण आणि योगाभ्यासाचे भूषण असं असणाऱ्या कारुण्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हाळा असणाऱ्या ज्ञानोबांबद्दल किती बोलू आणि किती नको असं स्वामीजींना वाटायचं. स्वामीजींचा असाच एक गोड अभंग आहे. सद्भक्त श्रेयस जोगळेकर तो सादर करत आहे. करुणेचा सागर कृपेची पाखर साधका आधार ज्ञानदेव.
श्रीराम. ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. आ कृपेची पाखर साधकाधार ज्ञानदेव ज्ञानदेव ज्ञानदेव. भक्ति ज्ञानाचे मंडण योगाभ्यासाचे भूषण परमार्थाचे संवर्धन ज्ञानदेव ज्ञानदेव. सर्वभूतांचे अंतरी संतांचे हृद्यंतरी मम हृदय आंबारी ज्ञानदेव ज्ञानदेव ज्ञानदेव. कारुण्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हाळा भक्ती प्रेमाचा ओलावा ज्ञानदेव ज्ञानदेव. सद्गुरूंचाही गुरु बुद्धीचा महामेरू मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानदेव ज्ञानदेव ज्ञान देव ज्ञान देव ज्ञान देवामज हाची उपकार देहाचा विसर सदोदित सदोदित स्वरूपानंद गुरु मज भेटवील माधव के
आणि ज्ञानेश्वरी हा आपल्या संप्रदायातील पूर्वसुरींसाठी आदराचा निष्ठेचा जिव्हाळ्याचा विषय. सगळ्यांनीच ज्ञानेश्वरीला शिरोधार्य मानलं. स्वामीजींनी ज्ञानेश्वरीतील निवडक 205 ओव्या घेऊन निरूपण केलं आणि त्यालाच ग्रंथरूप प्राप्त झालं ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे. स्वामीजी म्हणतात त्याप्रमाणे या ग्रंथामागची प्रेरक शक्ती ज्ञानेश्वर महाराज आणि स्वामी स्वरूपानंदांची आहे. यातील शब्दाशब्दामध्ये स्वामी माधवनाथांच्या प्रचितीचे बोल व्यक्त झालेले दिसतील. या ग्रंथातून स्वामीजींनी जणू काही ज्ञानोबांच्या मनाचा अंतरंग उलगडून आपल्या समोर ठेवलंय. स्वामीजींच्या शब्दात सांगायचं झालं तर ज्ञानेश्वरीची अनुपम माधुरी चाखायला मिळावी या काव्यमय ज्ञानगंगेत सहज अवगाहन करून पुनीत होता यावं यासाठी शक्य तितक्या सोप्या भाषेत निवडक ओव्यांचा अर्थ आणि अंतरंग समजावून देण्याचा प्रयत्न यथामती यथाशक्ती केला आहे. हे अगदी खरं आहे. नित्यनेमानी दररोज साधना करणाऱ्या आणि नित्य श्रवण करणाऱ्या साधक शिष्यांसाठी हा ग्रंथ म्हणजे साररूप ज्ञानेश्वरीच आहे. बराच काळ हा ग्रंथ आपल्याला उपलब्ध नव्हता. साधकांच्या सातत्याने होणाऱ्या मागणीवरून स्वामीजींच्या जयंती दिनाचं औचित्य साधून आज हा ग्रंथ आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध होत आहे. या ज्ञानकिरणांच्या प्रकाशात आपल्याला उत्तरोत्तर अधिकाधिक साधना करण्याची प्रेरणा मिळावी आणि आपलं जीवन खऱ्या अर्थाने धन्य व्हावं. आज ह्या मंगलदिनी मंडळातर्फे ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे ह्या ग्रंथाच्या 6व्या आवृत्तीचं प्रकाशन आपले मार्गदर्शक आदरणीय सद्भक्त डॉक्टर सुनीलदादा तावरे यांच्या हस्ते आपण करत आहोत. मी सद्भक्त डॉक्टर सुनीलदादांना अशी विनंती करते की आपण या ग्रंथाचं प्रकाशन करावं.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. परम पूजनीय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ यांच्या 98व्या जयंती उत्सवाचं निमित्त औचित्य साधून स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाने स्वामी माधवनाथ लिखित ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या ग्रंथाची 6वी आवृत्ती आज प्रकाशित केली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर भाष्य करत असताना वाचूनी पढेना वाची ना सेवा ही जाणे स्वामीची ऐशिया मज ग्रंथाची योग्यता के असे असं म्हटलंय. ते ज्ञानोबांच्या विनम्र आणि विनयशील अशा स्वभावाचं द्योतक आहे. परंतु आज माझ्यावर मंडळाने हे जे ग्रंथ प्रकाशनाचं काम सोपवलं त्याबाबत वस्तुस्थितीला धरून असं मला म्हणावंसं वाटतं की वाचूनही पढे ना वाची ना सेवा ही जाणे स्वामीची आयसीएमचं ग्रंथ प्रकाशनाची योग्यता कैसे. परंतु ही गोष्ट मला माझे सद्गुरू स्वामी माधवनाथ यांच्या माझ्यावरील असीम कृपेची, परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ यांच्या माझ्यावरील अनिमित्त गुरुबंधू प्रेमाची आणि मंडळाने ठेवलेल्या गाढ विश्वासाची द्योतक वाटते. एखाद्या ग्रंथाची 6वी आवृत्ती प्रकाशित होणं हे त्या ग्रंथाचं महत्व आणि लोकप्रियता सूचित करतं. ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या ज्ञानेश्वरीवर आधारित अध्यात्म ग्रंथाबाबत तसंच वाटतं. प्रत्येक महान ग्रंथाची एक जन्मकथा आणि जीवनकथा असते. या ग्रंथाबाबत जर पाहायचं म्हणलं तर 1958 पासून स्वतःच्या घरी स्वांथ सुखाय ज्ञानेश्वरी प्रवचनाचा वाग्यज्ञ सुरू केलेल्या स्वामी माधवनाथांना 1968 साली ज्ञानेश्वर कृपेनेच सद्गुरूंचा लाभ झाला. आताच आपण श्री गिरीश सद्भक्त श्री गिरीश कुलकर्णी आणि सद्भक्त समा धुमाळ यांच्याकडून ऐकलं की स्वामी माधवनाथांना सद्गुरूंचा जणू ध्यास लागला होता. हृदय मावेनस झालेलं हे सद्गुरु कृपेचं धन साधक विश्वाला ग्रंथरूपाने देऊन सद्गुरूंची सेवा करावी असं स्वामी माधवनाथांना वाटलं. त्यांचे सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांना अत्यंत प्रिय असलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथातल्या निवडक काही ओव्यांवर लेखन करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यानुसार या ग्रंथाचा पहिला भाग 1973 साली स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाच्या 15व्या वर्धापन दिनी डॉक्टर हवी सरदेसाई यांच्या हस्ते प्रकाशित झाला. हा ग्रंथ स्वामी माधवनाथांनी मातृदैव भव या भावानी आपल्या मातोश्रींस अर्पण केला. त्या अर्पण पत्रिकेत ते म्हणतात, जिच्या प्रेमाने माझा पारमार्थिक पिंड पोसला गेला त्या माझ्या प्रेमळ आईस भक्तिभावे अर्पण. तसंच या ग्रंथाला स्वामी स्वरूपानंदांकडून संदेशात्मक असा आशीर्वाद लाभला. अभंग ज्ञानेश्वरीतल्या एकैक हे किती सांगू तुझ लागी बाणवोनी अंगी सेवकत्व विश्व हे मद्रूप मानुनी पांडवा करी माझी सेवा सर्व भावे या दोन उव्या लिहून त्यांनी हे आशीर्वाद पाठवले. यथावकाश ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या ग्रंथाचा दुसरा भाग देखील प्रकाशित झाला. दरम्यान स्वामी स्वरूपानंदांनी 1973 साली श्रावण शुद्ध प्रतिपदा या पावन दिवशी स्वामी माधवनाथांना नाथसंप्रदायाचे उत्तराधिकार प्रदान केले. 15 ऑगस्ट 1974 रोजी स्वामी स्वरूपानंदांनी देह ठेवला आणि त्यानंतर एका वर्षांनी स्वामी माधवनाथांनी मुमुक्षु साधकांना अनुग्रहित करण्याचं सद्गुरु कार्य सुरू केलं. मी स्वामी माधवनाथांकडे 1979 सालात यायला लागलो. तेव्हा त्यांचं कापडाचं दुकान होतं, ब्युटी क्लॉथ स्टोअर. आणि भागेश्वर निवास या त्यांच्या निवासस्थानी ते रोज रात्री ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायचे. त्यांच्या सुबोध आणि रसाळ प्रवचनांनी मला ज्ञानेश्वरीची गोडी वाटायला लागली. तेव्हा त्यांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे, ज्ञानेश्वर दर्शन, साधक संजीवनी, गुरु शिष्यांची गोठी या प्रकाशित झालेल्या पुस्तकांबद्दल मला कळलं. तेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणेसारखा मोठा ग्रंथ विकत घेऊन वाचणं मला शक्य नव्हतं. मला आठवतं की कुणीतरी एका ज्येष्ठ साधकांकडून ते मी मागून घेऊन तो ग्रंथ वाचला. या ग्रंथाचे दोन भाग एकत्रित स्वरूपात प्रथम जेव्हा प्रकाशित झाले तेव्हा त्या ग्रंथाला स्वामी भारतनाथांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांची स्वामी स्वरूपानंदांप्रती असलेली निस्सीम भक्ती आणि ज्ञानेश्वर महाराजांप्रती असलेला तरल प्रेमभाव व्यक्त होतो. ते म्हणतात की श्री ज्ञानेश्वर महाराजांची अलौकिक प्रतिभा, त्यांची आत्मानुभूती आणि ती शब्दात वर्णन करण्यासाठी लागणारी अप्रतिहत बुद्धिमत्ता ही सर्वच अवर्णनीय आहे. ज्ञानेश्वरी तर ब्रह्मरसाची गंगाच आहे. ज्ञानोबांना आणि सद्गुरूंनाच ते ग्रंथामागची प्रेरक शक्ती मानतात. ते म्हणतात की धकाधकीच्या जीवनात, धावपळीच्या जीवनात, संसारी जीवांना ज्ञानेश्वरीच्या रसगंगेत अवगाहन करता यावे ही तळमळ देखील या ग्रंथामागची प्रेरणा होती. संसारात थकल्या भागल्या जीवाला रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या 5-10 मिनिटाच्या मोकळ्या अवधीत ज्ञानेश्वरीच्या एखाद्या ओवीचा आस्वाद घेता यावा एवढाच या ओवी विवरणाचा उद्देश आहे असं ते म्हणतात. संत सद्गुरूंच्या ठिकाणी जीवाच्या उद्धाराच्या असलेल्या तळमळीची मला वाटतं की ही परमावधी या वाक्यातून व्यक्त होते. अशी ज्ञानेश्वरीची गोडी जर कुणाला लागली तर ज्ञानोबांची आणि सद्गुरूंची कृपा त्या जीवावर निश्चित होईल अशी खात्री आणि विश्वास त्याच्यामधून व्यक्त होतो. मला या ठिकाणी तुकोबांच्या एका अभंगाची आठवण येते. तुकोबा म्हणतात की निजेल्याने गाता उभा नारायण, बैसल्या कीर्तन करिता डोले, उभा राहुनिया मुखी नामवदे, नाचे नाना छंदे गोविंदहा, मार्गी चालता मुखी नामवाणी, उभा चक्रपाणी मागे पुढे, तुका म्हणे यासी कीर्तनाची गोडी, प्रेमे घाली उडी नामासाठी. अंथरुणावर पडल्या पडल्या 5-10 मिनिटात ज्ञानेश्वरीच्या ओवीचा आस्वाद घेण्याचं रहस्य मला वाटतं की या अभंगातून आपल्याला उमगेल. या ग्रंथाच्या अंतरंगाविषयी, त्याच्यातल्या 205 प्रवचनांविषयी बोलायचं म्हटलं तर मला जी वेळेची दिलेली वेळ आहे त्याची मर्यादा पाळणं शक्य होणार नाही. तसंच आपण सर्वजण आज हा ग्रंथ घेऊन त्या प्रवचनांचा आस्वाद घेणार आहात अशी माझी खात्री आहे. तरी पण जाता जाता 1-2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. स्वामी माधवनाथांनी या प्रवचनांसाठी ज्या ओव्या निवडल्या त्यापैकी स्वामी स्वरूपानंद यांनी संपादित केलेल्या ज्ञानेश्वरी नित्यपाठ या ग्रंथातील निम्म्यापेक्षा जास्त ओव्या आहेत. 8-10 मिनिटात वाचून संपवता येणाऱ्या या प्रवचनांची एक खासियत आहे. त्यात प्रथम ओवीचा सरळ सुबोध अर्थ सांगून ती कोणत्या संदर्भात आलेली आहे ते स्वामीजी थोडक्यात सांगतात. त्या ओवीच्या अनुषंगाने परमार्थातील सिद्धांत, साधना आणि संकल्पना याचं विवरण ते करतात. ओवीत आलेल्या साधकाच्या दृष्टीने महत्वाच्या साधनांचा उल्लेख ते करतात आणि प्रवचनाच्या शेवटी ओवीच्या अंतर्गत आलेल्या साधनाचं जर आचरण केलं तर साधक कृतकृत्य होतो किंवा मग भगवंत, जीव, जगत एकरूप दिसायला लागतं व सर्व जीवन आनंद निर्भर होतं किंवा भगवंताचं खरं रूप ध्यानात येऊन विश्वव्यापक परमात्म्याशी जीव एकरूप होतो, धन्य होतो असं त्याचं ते शेवट करतात. या ग्रंथातील ज्ञानरूपी किरणांच्या प्रकाशात जीवाचा अज्ञानरूपी अंधकार नष्ट करण्याची शक्ती सामर्थ्य आहे. स्वामी माधवनाथांनी अत्यंत कळवळ्याने जीवाच्या उद्धाराचा मार्ग या ग्रंथाद्वारे मोकळा केला आहे. आज या ग्रंथाची ही 6वी आवृत्ती आपल्या हातात पडण्यासाठी अनेक साधकांचे प्रयत्न आणि परिश्रम उपयोगी आले आहेत. ग्रंथमुद्रण ही अशी गोष्ट असते की मुद्रा राक्षस नेहमी त्याच्यामध्ये गडबड करत असतात, परंतु व्याकरण शुद्ध लेखन आणि मुद्रण प्रत तपासण्याचं किचकट काम सद्भक्त नीलाताई देशमुख आणि शमाताई धुमाळ यांनी अत्यंत प्रेमाने आणि परिश्रमपूर्वक केलेलं आहे. तसंच आपण या ठिकाणी पाहतो आहोत ते आकर्षक मुखपृष्ठाचं काम सद्भक्त माधव सराफ आणि अभिजित धोंडफळे यांनी केलेलं आहे. के जोशी आणि कंपनीचे श्री अनिल जोशी यांनी या ग्रंथाचं सुबक निर्दोष ग्रंथ छपाईचं काम प्रेमाने आणि वेळेत केलेलं आहे. मंडळ या सर्वांचं अत्यंत ऋणी आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानकिरण हे अमूल्य ग्रंथधन आज या जयंती उत्सवाच्या निमित्तानं सवलतीच्या दरात या सभागृहाबाहेर रुपये 180 उपलब्ध आहे. बऱ्याच जणांनी आधीच त्याचा लाभ घेतलेला आहे. मला खात्री आहे की आपण हे आपल्या सुरूच सोपत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एकापेक्षा अनेक प्रती घेऊन ते त्यांच्यापर्यंत पोहोचवाल. शेवटी मंडळाचे आणि संयोगाचे आभार व्यक्त करून परमपूजनीय हृदयस्थ स्वामी माधवनाथांचे चरणी आणि पूजनीय स्वामी मकरंदनाथांचे चरणी नतमस्तक होऊन मी वाणीला विराम देतो. हरिओम.
सद्भक्त सुनीलदादांनी अतिशय प्रेमाने ज्यांचा उल्लेख केला त्या ग्रंथाचे मुद्रक श्री अनिल जोशी यांना मी आता स्टेजवर आणण्याची विनंती करते. आपण परमपूजनीय स्वामीजींच्या हस्ते त्यांचा सत्कार करूया. आपल्या ग्रंथाचं जे देखणं आणि सुंदर सुबक स्वरूप आहे त्याच्या पाठीमागे सद्भक्त अनिल जोशी यांनी मंडळावरील आपल्या प्रेमामुळे घेतलेली मेहनत आहे त्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आज या कार्यक्रमात आपण अजून एक सत्कार करणार आहोत, तो म्हणजे बालगंधर्व सभागृहाचे प्रमुख व्यवस्थापक श्रीयुत कुमावत काका. कुमावत काका हे केवळ बालगंधर्व सभागृहाचेच नाही तर पुणे महानगरपालिकेच्या अनेक सभागृहांचे व्यवस्थापक आहेत. आणि इतक्यावरच त्यांची ओळख थांबत नाही तर आपल्या मंडळाच्या कार्याशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणाने गेले अनेक वर्ष त्यांचा स्नेह आहे. ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी अशी ज्ञानोबांची प्रतिज्ञा आहे. त्यात आपल्याला खारीचा वाटा उचलायचा आहे तो आपल्या परिचित सुहृदांना ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या ग्रंथाची भेट देऊन. त्यामुळे 6वीच काय तर अशा अनेक आवृत्त्या काढायला आपलं मंडळ कटिबद्ध आहे. भगवद्गीता उपनिषद ज्ञानेश्वरी ब्रह्मसूत्र योगसूत्र पंचदशी असे कितीतरी ग्रंथ ज्यांच्यामुळे ज्ञानाचं सतत अमृतपान झालं, ग्रंथांमधून सत्पुरुषांचा सहवास लाभला, संत संगती निवांत रमलो, ज्ञानदेवीचा भक्त जाहलो, गुरुकृपेने तृप्त जाहलो, सुखाचा वर्षाव, असं म्हणणारे स्वामीजी जीवन खरोखर कशाने धन्य होतं याची युक्ती आपल्याला जाता जाता सांगतायत. हे मर्म आपण जीवाचं कान करून ऐकूयात. सद्भक्त सौभाग्यवती गौरी सरदेसाई स्वामीजींचा हा गोड अभंग आता सादर करणार आहे. गुरु नाम गाता गाता धन्य धन्य झालो, अहंकार गेला आता अवभृथी नालो.
आ गुरु नाम गाता गाता धन्य धन्य झालो, गुरु नाम गाता गाता गुरु नाम गाता गाता गुरु नाम गाता गाता धन्य धन्य झालो अहंकार गेला आता अवभृती नालो अहंकार गेला आता अवभृती नालो शीतलता चंद्राची ती हुनी सुगंधी शीतलता चंद्राची ती हुनी सुगंधी तन मन न्यूनी टाकी देवनी समाधी तन मन न्यूनी टाकी देवनी समाधी जीवपणा विरुनी गेला जीवपणा विरुनी गेला घनानंद झालो अहंकार गेला आता अवभृती नालो ज्योत तेवते हृदयात शांतनी निवांत ज्ञान देवी खेळत राही त्याची प्रकाशात ज्योत तेवते हृदयात शांतनी निवांत ज्ञान देवी खेळत राही त्याची प्रकाशात प्रसन्नता व्यापुनी राही प्रसन्नता व्यापुनी राही आत्मतृप्त झालो अहंकार गेला आता अवभृती नालो गुरु नाम गाता गाता गुरु नाम गाता गाता गुरु नाम गाता गाता धन्य धन्य झालो अहंकार गेला आता अवभृती नालो पूर्ण लीन होऊन माधव गुरु चरणी लोळे चरणी लोळे पूर्ण लीन होऊनी माधव गुरु चरणी लोळे आनंदाच्या डोही ऐसा आनंदची खेळे आनंदाच्या डोही ऐसा आनंदची खेळे ब्रह्मरूप जीवन सारे ब्रह्मरूप जीवन सारे हुनिया धानो अहंकार गेला आता अवभृती नालो गुरु नाम गाता गाता गुरु नाम गाता गाता गुरु नाम गाता गाता धन्य धन्य झालो अहंकार गेला आता अवभृती नालो गुरु नाम गाता गाता गुरु नाम गाता गाता गुरु नाम गाता गाता
स्वामीजी खरोखरच आम्हाला आमचं जीवन धन्य करायचं आहे मनाच्या कोऱ्या पाटीवर स्वामीजी ही तीनच अक्षरं कोरायची आहेत आपण धन्यतेचं हे गुह्य परमदयाळू होऊन आम्हाला सांगितलं तळहातावर ठेवलेला आवळा चहूपासून दिसावा इतक्या स्पष्टपणाने हे मर्म उलगडून दाखवलं अगदी पोतेऱ्यासारखा देह झिजवून कष्टांची पर्वा न करता अखंड सांगितलं स्वामीजी
आम्ही सुमनू शुद्धमती अनिंदकू अनन्यगती होण्याचा अभ्यास करण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न करू. आमच्या जीवनात ज्ञानेश्वरीतल्या एखाद्या ओवीचा अंश उतरला तरच आम्ही खऱ्या अर्थाने आपले शिष्य होऊ. पराकोटीची गुरुभक्ती स्वामीजी आमच्या सर्व जीवनाला अखंड व्यापून राहो. गुरु शांती, गुरु विश्रांती, गुरुची आम्हा परमगती. स्वामीजी आपण श्रीमंत इथे उपस्थित असता आम्हाला कशाचीही कमी नाही. आपण जे दान देत आहात ते संपूर्णपणे स्वीकारण्यासाठी योग्य पात्रता लाभेल असा आशीर्वाद आज या मंगलदिनी आपण आम्हाला द्यावा. हरिओम तत्सत. आजचा कार्यक्रम परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथांच्या उपस्थितीत आपण साजरा करतोय ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांना मी अशी प्रार्थना करते, स्वामीजी आज आपल्या आशीर्वचनाने आजचा कार्यक्रम सुफळ संपूर्ण व्हावा.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. सद्भक्त सौभाग्यवती मनीषानी तिच्या निवेदनाच्या अंती स्वामीजींची जी प्रार्थना केली ती प्रार्थना आपल्या सर्वांची प्रातिनिधिक प्रार्थना आहे आणि मला ही सर्वात शेवटी केलेली प्रार्थना अतिशय भावली, कारण स्वामीजींनीच अशा प्रकारचं जीवन ध्येय त्यांच्याकडे आलेल्या सर्वांसमोर ठेवलं आणि त्यांच्या 98व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने ते जीवन ध्येय प्रार्थना म्हणून कोणी त्यांचा शिष्य सद्भक्त त्यांच्याकडे मागतो याच्यासारखं सुख सद्गुरूंना देखील नाही. त्यांचं जे जीवन आहे ते जीवन गुरु नाम गाता गाता धन्य धन्य झालो, अहंकार गेला आता अवभृती न्हालो, अशा पूर्ण भावाने परिपूर्ण झालेलं होतंच. आज जो ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे हा ग्रंथ प्रकाशित झाला तो त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ. स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 12वा वर्धापन दिन उत्सव करण्याचं औचित्य साधून याचा पहिला भाग प्रकाशित केला गेला आणि तेव्हा स्वामी स्वरूपानंदांचे त्यांना आशीर्वाद लाभले आणि कालांतराने त्याचा दुसरा भाग प्रकाशित झाला. सुनीलनी जसं सांगितलं की हा ग्रंथ दोन भागांमध्ये असणारा कोणा ज्येष्ठ साधकांकडे घेऊन त्यांच्याकडून घेऊन त्यांनी वाचला, तसंच माझीही तेव्हा तशीच परिस्थिती झाली. माझ्या मामीकडे हा ग्रंथ होता, तिच्याकडून घेऊन मी तो वाचला आणि कधी करू नये ग्रंथ चौर्य असं म्हणतात, पण मामीला किती आठवण येते नाहीतर आपल्याकडेच राहू देत अशा भावानी तो मी माझ्याकडे ठेवून घेतला आणि बरोबर 3-4 महिन्यांनी मामीनी माझ्याकडून आठवणीने तो मागून घेतला. मी नोकरीला लागल्यानंतर पहिला ग्रंथ तो खरेदी केला. स्वामीजींची जीवनगाथा त्याच्यातला काही भाग आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. 1 ऑक्टोबर 1917 साली त्यांचा जन्म झाला आणि अतिशय सालस आणि सद्गुणपूर्ण असं त्यांचं जीवन होतं. बरे सत्य बोला यथा तथ्य चाला अशा प्रकारची घरची शिकवण होती. बालपणी व्यायामाची आवड आणि उत्तम शरीर संपदा त्या व्यायामातूनच त्यांनी कमावली. लहानपणीच त्यांच्यावर आईकडून शिवभक्तीचे संस्कार झाले आणि वडील जी रामविजयाची पोथी वाचत असत त्यावरून रामचंद्र हे त्यांच्या जीवनाचे आदर्श ठरले. त्यांच्या ठिकाणच्या श्रद्धेची जोपासना त्यांच्या घरातूनच झाली. लहानपणी त्यांचे नेतृत्व गुण थोडे बहुत प्रगट झाले. व्यसनांपासून मित्रांना दूर ठेवण्याचा त्यांनी त्या वयात प्रयत्न केला. तसं पारतंत्र्याचा काळ असल्यामुळं त्यांचं शिक्षण सुरू झाल्यानंतर आणि अवांतर वाचन त्या वाचनाने देशाची स्थिती जी त्यांच्या लक्षात आली ती आणि देशबांधवांप्रती असणारं आपलं कर्तव्य अशा गोष्टी आपल्या मित्रांना एकत्र करून त्यांनी समजावून सांगायला सुरुवात याच वयात केली. शाळेत अचानक इन्स्पेक्शन आल्यानंतर आणि शाळेचे शिक्षक हे कोणत्या तरी कारणासाठी रजेवर असल्यामुळं त्यांनी एक हाती तीनही वर्ग घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांना तुम्हाला जे काही इन्स्पेक्शनचं काम करायचं आहे ते करा, मी तुम्हाला सर्व दाखवतो असं प्रसंगावधान राखून एका जबाबदार व्यक्तिमत्वाची चुणूक त्यांनी तेव्हाच दाखवली. त्या काळात त्यांचं काही कीर्तनादींचं श्रवणही झालं. गीता उपनिषद मनाचे श्लोक, संस्कृत नाटकं, इंग्रजी उतारे याचं पाठांतर बालवयात त्यांनी केलं. त्यांचं जीवन बालवयातच शिस्तपूर्ण नियमिततेने भरलेलं विवेकी असं होतं आणि प्रेम करुणा दुसऱ्याचं अंतर जाणणं आणि त्याप्रमाणे वर्तन करणं अशा प्रकारचे गुण लहानपणीच त्यांच्यामध्ये आहेत असं लक्षात आलं. विशेष करून त्यांना 8 किलोमीटर दूर असणाऱ्या शाळेत सोडायला एक गडी येत असे. त्या गड्याच्या खांद्यावर बसून त्यांनी जायचा असा रिवाज होता. गाव सोडल्यानंतर ते त्या गड्याच्या खांद्यावरून खाली उतरायचे, याला एवढं ओझं घेऊन जायला नको म्हणून आपलं स्वतःचं, आणि ते चालत जात येत असत. परत गाव जवळ आला की गडी त्यांना पाठीवर घेत असे. या काळामध्ये विवाह न करता गीता गावगन्ना सांगत फिरावी अशी त्यांची मनोवृत्ती होती. वयाच्या 21व्या वर्षापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये मुख्यतः अशा प्रकारच्या गुणांचा समुदाय आढळून येतो. त्याच्यानंतर ते पुण्यामध्ये आले वडिलांच्या निधनानंतर आणि आई आणि बहीण यांची जबाबदारी घेऊन इथं शिवणकाम शिकून मग शिवणकाम करून प्रपंच व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली. मनासारखा विवाह झाला, त्याच्यामध्ये देखील त्यांची वैराग्यशील वृत्ती आणि विवेक असा स्पष्ट झाला. मात्र विवाह करून आपण परमार्थ करायचा अशा प्रकारच्या विचारापर्यंत या दरम्यान आलेले होते. वाढत्या प्रापंचिक जबाबदाऱ्यानुसार त्यांनी आपलं काम वाढवलं दुकानदारीचं, पुढे कापड दुकान थाटलं. त्यांच्या जीवनात या काळातही व्यायाम होता, महाराष्ट्र मंडळात जाऊन ते व्यायाम करत असत. नंतर टेनिस सारखा खेळ ते खेळले आणि लॉन टेनिसवर पुण्यामध्ये ओळीनी 3 वर्ष ते चॅम्पियन राहिले आणि नंतर त्यांनी हा खेळ सोडून दिला. आपल्या स्वतःच्या मुलाचा 2-2.5 वर्षांचा होऊन झालेला मृत्यू आणि चुलत सासऱ्यांचा, ते कोकबनहून पुण्याला स्वामीजींच्या घरी येत असताना अचानक रस्त्यामध्ये लोणावळ्याजवळ झालेला मृत्यू, या घटनेनी एक प्रकारची अस्वस्थता आणि अंतर्मुखता त्यांना प्राप्त झाली. त्याआधी त्यांचा अभ्यास होताच, पण आता भगवद्गीतेचा अभ्यास आणि चिंतन अधिक सखोल होऊ लागलं. या काळातच म्हणजे 1938 ते 1958 या काळात, म्हणजे वय वर्ष 21 पासून 41 पर्यंतच्या काळामध्ये त्यांच्या हातात पुढे दासबोध आला आणि दासबोधातला जो गुणविभाग आहे म्हणजे उत्तम पुरुष लक्षण, बद्ध लक्षण, मुमुक्षु, साधक लक्षण, सिद्ध लक्षण, कार्यकर्ता, मूर्ख लक्षण, पढत मूर्ख लक्षण, महंत लक्षण, या लक्षणांनी ते जीवनाबद्दल जास्त विचार करू लागले. याच्यातले कोणते गुण अंगी बाणावेत, कोणते गुण मूर्ख लक्षणासारखे त्यागावेत, याच्या विचाराबरोबर साधक लक्षण, बद्ध, मुमुक्षु, साधक तसंच सद्गुरु लक्षण, शिष्य लक्षण, श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंत असणारी नवविधा भक्ती, शुद्ध ज्ञान निरूपण, अशा परमार्थ विचाराकडे देखील दासबोधामुळे ते स्पष्टपणे आकृष्ट झाले. त्यांच्या असं लक्षात आलं की आपण जो गीतेचा अभ्यास करतो आहोत त्याला परिपूर्णता या दासबोधाच्या प्रॅक्टिकल अशा उपदेशांनी होणार. वयाच्या 30 वर्षापासून ते 40 वर्षांपर्यंतचा त्यांचा जो जीवनक्रम, जीवनकाळ होता 1948 ते 1958 या काळात विशेष करून, त्यामुळं गीतेवर सखोल चिंतन ते करू लागले. त्यातही गीतेचा दुसरा अध्याय स्थितप्रज्ञ लक्षण, कर्मयोग, चौथा अध्याय त्या चौथ्या अध्यायातील कर्मणी अकर्म, म्हणजे कर्म करत असताना आत्म्याची अकर्मदशा काय असावी, कशी असू शकेल, आणि अकर्मणी कर्म म्हणजे मुळातच नैष्कर्म्य आत्मदशेमध्ये असताना घडणारी ज्ञानी पुरुषाची कर्म, या विषयाकडे ते जास्त आकर्षित झाले. त्याचं ते जास्त चिंतन करू लागले. लोकमान्यांनी लिहिलेला गीता रहस्य, आचार्य भाष्य हे देखील त्यांच्या वाचनामध्ये या काळामध्ये आलं. तसं परमात्म स्वरूपाचं चिंतन ते या वयामध्ये 30 ते 40 या वयामध्ये प्रकर्षाने करू लागले. कर्मयोगाचं चिंतन ते करू लागले. ईश्वरार्पण बुद्धीनी आणि अहंकार त्याग करून, ममत्व बुद्धी सोडून कर्म कशी करता येतील, स्वधर्म कर्माचंच प्रेमानी आचरण कसं करता येईल, आसक्ती सोडून त्याच्यामध्ये आपण कुठं कमी पडतो, आपण काय करायला हवं, अशा प्रकारचं चिंतन त्यांचं अधिक वाढलं. आपल्या आचरणामध्ये हे सर्व प्रत्यक्षतः कसं उतरावं आणि वेळ प्रसंगी आपल्या आचरणामध्ये हे उतरवत असताना लागणारं धैर्य, असा धैर्यपूर्वक प्रयोग ते करायला लागले. हे सर्व संसार किंवा प्रपंच करत असतानाच ते करत होते. संसार हा एकूण समुद्रासारखाच आहे आणि समुद्रात जसं पडल्यानंतर पुढच्या क्षणाची वाट न पाहता चालू क्षणातच पोहणं गरजेचं असतं, तसंच संसारामध्ये देखील चालू क्षणातच संसारापासून वेगळं आणि आत्मज्ञानपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवा असं त्यांनी मनाने घेतलं. या काळामध्ये म्हणजे 48 ते 58 या सालाच्या शेवटी शेवटी त्यांच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष साधना आली. डोळे मिटून बसून विचार उठू न देता आपल्याला राहता येतं का असा प्रयत्न ते करू लागले. त्यांना कधी कधी ते सोपं जायचं, कधी कधी फार अवघड जायचं, पण थोडं बहुत जमतं आहे असं त्यांच्या लक्षात आलं. पुस्तकं वाचून, विशेष करून गुरुदेव रानड्यांचे ग्रंथ वाचून श्वासावर नाम घ्यायला त्यांनी सुरुवात केली आणि सुरुवात केली तेव्हाच प्रथमपासूनच 3 तासाच्या बैठकीचा सराव केला. हे त्यांचं जीवन आश्चर्यकारक आहे, कारण साधकाच्या साधनेची सुरुवात 10-15 मिनिटांपासून होते. त्यांच्या जीवनाची जी एकूण जिद्दीची धाटणी पाहिली तर त्यांनी साधना सुद्धा एकदम 3 तास करायला सुरुवात केली. श्वास घेताना श्वासावर मनातल्या मनात ओम किंचित श्वास रोधून धरायचा आणि त्यावेळेला निर्विचार राहायचं आणि श्वास सोडताना श्रीराम अशा प्रकारचं नाम ते 3-3 तास घेऊ लागले. अशा नामांनी त्यांच्या जीवनामध्ये नेमाच्या वेळेला किंवा ध्यानाच्या वेळेला तर शांती आलीच, पण त्यांचं चालणं, बोलणं, विचार करणं हे देखील शांतीच्या अधिष्ठानावर घडायला लागलं. याच दरम्यान सगुणाविषयी देखील विशेष प्रीती त्यांना निर्माण झाली. हा त्यांच्या चिंतनाचा देखील परिपाक होता, त्यांच्या वाचनाचा मननाचा परिणाम होता. ते अत्यंत भावपूर्ण अशी पूजा एकांतामध्ये दार लावून करायला लागले. तरी देखील त्यांनी हाक मारताना जो टाहो फोडलेला होता तर तो चाळीत आजूबाजूला ऐकू जायचा. त्यांच्या नेत्रातून घळाघळा अश्रुधारा वाहत असत. ते अतिशय आर्ततेने स्तोत्र म्हणत असत आणि परमेश्वरांनी आपल्यावर कृपा करावी, आपल्या जीवनावर कृपा करावी असा त्यांचा भाव असे. अशा तऱ्हेने एका बाजूला ध्यानाची बैठक आणि दुसऱ्या बाजूनी भक्तिपूर्ण अशी केलेली पूजा, याच्याबरोबरच जाता येता उठत बसता कार्यकरिता दुकानदारी इत्यादी सगळं सांभाळत असताना त्यांनी जिव्हेला नाम घेण्याचा सराव केला. अतिशय प्रेमाने नाम घेण्याचा छंद त्यांनी लावून घेतला. या दरम्यान दासबोध जो त्यांच्या हातात आला त्यामुळं समर्थ हेच आपले गुरु आहेत असं त्यांचा भाव झाला. दासबोधात वर्णन केलेल्या गुणांचा अभ्यास आपल्या जीवनामध्ये उतरावा असा प्रयत्न ते करायला लागले आणि दासबोधाच्या अभ्यासाने गीतेचे अर्थ देखील त्यांना अधिक उत्तम रीतीने उलगडायला सुरुवात झाली. या अभ्यासाने त्यांना इतकं समाधान मिळत असे, साधना अभ्यास आणि चिंतन मनन, त्याच्यातून मनोमन समर्थ हेच आपले गुरु आणि आता आपल्याला गुरूंची आवश्यकता नाही असाच त्यांचा भाव होऊन गेला. या कालखंडाच्या शेवटी आपल्या पत्नीच्या संमतीने त्यांनी वैवाहिक जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. ही देखील कठीण गोष्ट आहे, कारण त्यांच्या वयाची ही 41-41 वर्षाची गोष्ट आहे. त्याच्याकरता सरलाताईंचं देखील महात्म्य लक्षात येतं. स्वामीजी आणि सरलाताई ही जणू ईश्वरांनी पाठवलेली जोडी असावी. 58 ते 68 या कालखंडात, म्हणजे त्यांच्या वयाच्या 41 वर्षापासून ते 51 वर्षाच्या काळामध्ये गीता दासबोधाचा अभ्यास अधिक अंतरंग पद्धतीने ते करू लागले. त्यातच गाथा आणि संतांच्या अभंगांची देखील भर पडली आणि संतांनी सांगितलं त्याप्रमाणे आपलं जीवन घडावं अशी तळमळ त्यांच्या अभ्यासामध्ये होती. आणि आधीच्या कालखंडात होता त्याप्रमाणे त्यांचा चिंतन मननादी साधनेचा असा अभ्यास अधिक तीव्र झाला. याच कालखंडामध्ये, या कालखंडाच्या सुरुवातीला, म्हणजे वयाच्या 41 वर्षी, त्यांना दुकानात सहज बसलेले असताना अशी प्रेरणा किंवा अंतरस्फूर्ती झाली की आपण ज्ञानेश्वरीवर प्रवचन करावीत किंवा ज्ञानेश्वरीचं निरूपण करावं. पण त्याआधी त्यांनी कधी ज्ञानेश्वरी पाहिली नव्हती. लगेच साखरे महाराजांच्या मठामध्ये जाऊन त्यांनी ज्ञानेश्वरी खरेदी केली आणि त्याच दिवशी संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आणि मुलं झोपल्यानंतर गादीवर आपण एका बाजूला, मध्ये उषा, त्याच्यावर ज्ञानेश्वरी आणि पलीकडे आपली पत्नी, असं पत्नीला ज्ञानेश्वरी सांगण्याच्या निमित्ताने ज्ञानेश्वरी निरूपणाला सुरुवात झाली. हा उपक्रम ते रोज करत असत. रोज रात्री जेवण झाल्यानंतर ते ज्ञानेश्वरीवर थोडंसं निरूपण करायला लागले. गीतेचा अभ्यास, आचार्य भाष्याचा अभ्यास, उपनिषदांचा अभ्यास, तसंच गीता रहस्यामध्ये असणारी लोकमान्यांची दृष्टी आणि त्यांचं स्वतःचं स्वतंत्र चिंतन, याला धरून त्यांनी निरूपण सेवा करायला सुरुवात केली. आणि त्यांच्याकडे निरूपण होतं म्हणून अनेक कोणी मंडळी देखील या काळामध्ये येऊन श्रोतृवर्ग वाढू लागला. त्यांची निरूपणं ही स्वांत सुखाय असत. स्वांत सुखाय म्हणजे या निरूपणाचा उद्देश दुसऱ्याला शिकवायचा नसून या निरूपणातून आपल्या स्वतःचं चिंतन मनन बळकट व्हावं, आपल्याला विषय अधिक समजावा, आपण अधिक कार्याची साधनेची प्रेरणा घ्यावी, अशा प्रकारचा हेतू ठेवून ते ज्ञानेश्वरी प्रवचन करत असत. हळूहळू श्रोत्यांचं ज्ञानेश्वरी मंडळ झालं. या ज्ञानेश्वरी मंडळाला धरून त्यांचं लहानपणी असणारं नेतृत्व गुणाचं जे कार्य होतं मधल्या काळामध्ये, ते या गोष्टीपासून पूर्ण अलिप्त होते. पण ज्ञानेश्वरी मंडळ श्रोत्यांचं जेव्हा तयार झालं तेव्हा आपोआपच त्याचं ते नेता बनले. पण नेता या भावनेनी ते काम करत नव्हते. या सर्व मंडळींना एकत्र घेऊन आळंदीला ते जाऊ लागले. आळंदीला दर्शन, तिथं नामाची अथवा थोडीशी ध्यानाची बैठक आणि थोडंसं निरूपण असा त्यांचा एकूण त्यावेळचा उपक्रम असे. या काळातच त्यांना अनेक संत भेटले आणि त्या संतांकडून तुमच्यावर थेट आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराजांचीच कृपा आहे अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांचेच आपल्याला आशीर्वाद आहेत असं संतांकडून त्यांना कळलं. तोपर्यंत त्यांना आपले गुरु कोण याबद्दल थोडा संदेह देखील होता आणि एका बाजूनी समर्थच आपले गुरु आणि त्याच्याबरोबरीने आता ज्ञानेश्वर महाराजांची त्याच्यामध्ये भर पडलेली. समर्थ आणि ज्ञानेश्वर हेच आपले गुरु आणि ज्ञानेश्वरी हाच आपला आधार मार्ग अशी भावना धरून ते चालत होते. या काळामध्ये त्यांची प्रवचनं अतिशय उत्तम व्हायला लागली. त्यांच्या प्रवचनाला आळंदीचे स्वामी सत्यदेवानंद सरस्वती पुण्यात असत तेव्हा कधी कधी यायला लागले. तसंच पुण्यामध्ये थोड्या लोकांना ज्ञानेश्वरी मंडळाच्या बाहेर यांच्याकडे प्रवचनं चालतात हेही समजायला लागलं. त्यांनी न सांगता आपोआप ते श्रोतृवर्गाकडून बाहेर जायला लागलं. या काळामध्ये अतिशय निस्पृहता धरून त्यांनी श्रोत्यांची सेवा केली. त्यांचं नेतृत्व म्हणजे सेवा होतं. नेतृत्व म्हणजे एकदम पुढे येणं आणि सगळ्यांना मार्गदर्शन करणं अशा प्रकारचं नेतृत्व त्यांचं नव्हतं. श्रोत्यांना परमार्थ विचारांनी समृद्ध करावं. परमार्थ विचारांनी आपण समृद्ध होत असताना श्रोते आपोआप समृद्ध होतील असा स्वांत सुखाय भावही त्या ठिकाणी होता. श्रोत्यांकडून त्यांची कोणतीही अपेक्षा होत नव्हती. त्या ठिकाणी पैसा नव्हता. ज्ञानेश्वरी निरूपणाच्या पश्चात तिथं पैसे ठेवून जाणं नव्हतं कारण ते स्वतःच्या दुकानावर त्यांचा प्रपंच अवलंबून होता. अशा निस्पृहतेनी आणि एक उत्तम आनंदाची वाट म्हणून ते केवळ परमार्थ करत होते. या दरम्यान अनेक श्रोत्यांना ते आधार होऊन राहिले. त्यांच्याकरता ते झिजू लागले. त्यांच्या आजारपणामध्ये त्यांना धीर देऊ लागले. अडीअडचणीच्या काळामध्ये त्यांच्या अडचणी सोडवण्याचं आणि दिलासा देण्याचं काम स्वामीजी करू लागले. अगदी निरूपणाला येणाऱ्या श्रोत्यांपैकी कोणाच्या चपला विसरलेल्या होत्या तर दुकानात जाता जाता सहज भावानी त्या त्यांच्या घरी देऊन ते दुकानात गेले. अशा प्रकारचं देखील सेवेचं काम. एकदा त्यांनी श्रवणाला येणाऱ्या साधकांना भोजनासाठी बोलवून त्या सर्वांची पाद्यपूजा केली. खरोखरच पाटावर बसून त्यांचे पाय धुतले. आणि गंध अक्षता हळद कुंकू अशा प्रकारे उपचार करून त्यांनी श्रोत्यांची सेवा पूजा केली. त्यांचा श्रोत्यांप्रती असणारा हा जो पूजेचा भाव होता तो आपल्या स्वतःच्या ठिकाणी नम्रता अधिकाधिक यावी या उद्देशाने होता. तुम्ही श्रोते परमदक्ष लाविता अलक्षासी लक्ष असं समर्थ म्हणतात तसाच त्यांचा श्रोत्यांकडे पाहण्याचा भाव होता. श्रोत्यांना ते आधार बनून राहिले. या काळामध्ये ते ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी याच्यामध्ये अक्षरशः रंगून गेले. ते स्वतः तर रंगलेच पण इतरांनाही त्यांनी रंगवलं. उत्कट देवपूजा उत्कट नामस्मरण उत्कट चिंतन उत्कट त्यांनी गुणांचा अभ्यास आणि उत्कट त्यांनी अलिप्ततेचा अभ्यास संसार करत असताना या काळामध्ये त्यांनी केला, हे सगळं त्यांनी लपून केलं. फार मोठं जगाच्या समोर उभं राहून त्यांचं जीवन कधीही झालं नाही, पण त्यांच्या बुद्धीनी असं घेतलं की हे सगळं अशा उत्कटतेने केल्याखेरीज आपल्या स्वतःची उन्नती होणार नाही. बुद्धी ही आत्मदर्शनाचं महाद्वारच आहे. बुद्धी उघडली की आत स्वयंभ आत्मा उभाच असतो, पण ही बुद्धी अहंकारामुळे उघडत नाही. तो अहंकार जाणण्यासाठी त्यांनी नानाविध प्रयत्न केले. एकदा आळंदीला सभामंडप सुरू होण्याच्या आधी आपण निजावं, पालथं पडावं आणि आपल्या पाठीवर पाय देऊन भक्तांनी जावं अशा प्रकारची इच्छा त्यांनी व्यक्त केली, आणि तशा प्रकारे काही जणांना त्यांनी जायला सांगितलं. या काळातच जे श्वासावर नाम चालू होतं, तर ते नाम ओम श्रीराम असं घेता घेता अचानक एके दिवशी ओम श्रीराम हे शब्दच येईनात, आणि त्याच्याऐवजी श्वास घेताना सो आणि श्वास सोडताना हम असा सोहम जपच ओम श्रीराम या नामाच्या ऐवजी सुरू झाला. या काळातच आळंदीला श्रोतृवर्गाबरोबर, श्रोतृवर्ग असं जरी म्हटलं तरी 15-20-25 इतकीच मंडळी असत, यांच्याबरोबर आळंदीला गेलेला असताना एकदा नृसिंह सरस्वती महाराजांच्या मंदिरात सर्वांबरोबर थोडा वेळ म्हणून ध्यानाला बसल्यावर त्यांना निर्विकल्प समाधीचा अनुभव आला, आणि असाच अनुभव त्यानंतर काही काळांनी परत एकदा स्वामी सत्यदेवानंद सरस्वती पुण्याच्या भागेश्वर निवासमध्ये प्रवचनाला आलेले असताना, नंतर आपण थोड्या वेळ साधना करू असा विषय झाला आणि त्यांना परत एकदा तसाच अनुभव आला. या काळामध्ये जणू ते कर्म, भक्ती, योग आणि ज्ञान या चारही प्रांतात पारंगतता प्राप्त करत होते. यानंतर एक महत्वाचा कालखंड आला, तो म्हणजे त्यांच्या वयाचं 68वं वर्ष ते 74वं वर्ष. या उण्यापुऱ्या 6-7 वर्षांच्या काळामध्ये त्यांची आतापर्यंत जी प्रगती झालेली होती, ते जे सिद्ध होत होते, त्या सगळ्याचं एकदम फळ त्यांना लाभल्यासारखं झालं. त्यांच्या वयाच्या 51 ते 57 या वर्षांचा तो कालखंड होता. स्वामी सत्यदेवानंदांच्या आणि बाबा देसायांच्या आग्रहावरून ते पावसला गेले. पावसला त्यांचा जाण्याचा उद्देश अनुग्रह घेणं हा नव्हता, कारण आपले गुरु समर्थ आणि ज्ञानेश्वर असं त्यांना मनोमन वाटत होतं आणि आपल्या परमार्थावर ते समाधानी होते. पण ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी आहेत असं समजल्यावरून ते दर्शनाला तिथं गेले, आणि तिथं गेल्यानंतर ते अवाकच झाले. त्यांना मूर्तिमंत ज्ञानेश्वरच आपल्या समोर बसले आहेत की काय असं वाटावं असं स्वरूपानंद भासले. स्वरूपानंदांच्या दर्शनाने ते अतिशय भारावून गेले, त्यांच्याप्रती नम्र झाले. स्वरूपानंदांसमोर त्यांचं एक प्रवचन झालं. दुसऱ्या दिवशी स्वरूपानंदांनी त्यांना अनुग्रह दिला. त्यावेळेला तुम्हाला हे सर्व माहीत आहेच, कारण सोहम ते करतच होते, पण हे सद्गुरूंनी सांगितल्यावर ठसतं, त्यामुळे सद्गुरू मुखातून हे यावं लागतं असं स्वरूपानंद म्हणाले. त्यानंतर गुरु साक्षात परब्रह्म अशा भावानी ते स्वरूपानंदांजवळ राहिले. या कालखंडामध्ये गुरुपदिष्ट साधना आणि त्यात अतिशय वेगानी प्रगती असं त्यांच्याबाबत घडलं. ध्यानात आत्मसमाधान मिळायला सुरुवात झाली, एकरूपता लाभू लागली, ध्यानाने शांतीचा प्रत्यय अधिकाधिक येऊ लागला, जवळपास नित्याच्या बैठकीत येऊ लागला, कर्मामध्ये ते अलिप्तता अनुभवू लागले आणि त्याच्या अंती ते शांती अनुभवू लागले, भक्तीची त्यांची तळमळ तशीच होती, ती गुरुभक्तीत रूपांतरित झाली, पण या तळमळीच्या अंती देखील त्यांना शांती सुखच मिळत असे, त्यांच्या कर्माचं ध्यानाचं भक्तीचं ज्ञानाचं सगळ्याचं पर्यवसान त्यांच्या गुरुभक्तीमध्ये झालं, गुरूंनी त्यांचं सर्व जीवन व्यापून घेतलं, स्वरूपानंदांसारखं राहावं, स्वरूपानंदांसारखा विचार करावा, स्वरूपानंदांसारखं पाहावं, म्हणजे ते जसे जगताकडे पाहतात तशा परमात्मा भावानी पाहावं असा अभ्यास आपण करायला हवा, स्वरूपानंदांचं जसं ध्यान होतं तसं ध्यानामध्ये आपणही आत्मसुख मिळवावं अशा भावनेने ते प्रेरित झाले आणि मग त्यांची गुरुभक्ती ध्यानाने त्यांच्या ठिकाणी येत असलेली एकरूपता शांती याच्यामुळं त्यांच्यावर स्वरूपानंदांकडून देखील आपोआप वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आल्या। एकदा स्वरूपानंद असं त्यांना म्हणाले की तुम्ही बाळासाहेब शांत झाला आहात, असंच शांत व्हायला लोकांना शिकवा। कोणी जर विचारलं तर ध्यानाची प्रक्रिया लोकांना सांगत जा, असं म्हणून ते काही क्षण थांबले आणि म्हणाले की तुम्ही अनुग्रहच द्यायला सुरुवात करा। या काळात त्यांचं जीवन हे ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीत सांगितलेले अंतरंग अनुभव याच्यामध्ये अक्षरशः न्हाऊन निघालं, ते श्रोत्यांना घेऊन पावसला जाऊ लागले, आपल्याकडे येणाऱ्या श्रोत्यांना त्यांनी पावसमध्ये नेऊन अनुग्रह देवविले, स्वरूपानंदांनी त्यांना अनुग्रह दिले आणि हे खूप मोठ्या संख्येने घडलं। मला असं वाटतं की पावस सारख्या त्या काळात एका कोपऱ्यात बसून काम करणाऱ्या स्वरूपानंदांना मुंबई पुण्याच्या भागामध्ये हे काम प्रसारित झालं पाहिजे अशी एक प्रेरणा होती, त्या प्रेरणेपोटी पूर्वी त्यांनी विठ्ठलराव जोशांना या भागामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून अनुज्ञा दिलेली होती। स्वरूपानंदांची स्वतःची प्रकृती पाहिली तर ते अशा प्रकारचं काम करू शकत नव्हते। काही कारणाने विठ्ठलराव जोशांकडून काम होण्याचं थांबलं, पण पुण्यात काम करण्याचं काम सुशिक्षित वर्गामध्ये बाळासाहेब करतील हे त्यांच्या लक्षात आलं आणि स्वरूपानंद स्वामी माधवनाथांवर बाळासाहेबांवर एक प्रकारे प्रसन्न झाले। हेच अशाच प्रकारचं काम मुंबईच्या भागामध्ये अमलानंद करतील, सद्भक्त मामा फडके करतील असं स्वरूपानंदांनी त्याच्या आधीच्या काळामध्ये मनात घेतलेलं होतं। तसंच त्यांना पुण्यामध्ये काम करायला बाळासाहेबांसारखी एक व्यक्ती मिळाली। अशा प्रकारे स्वरूपानंदांनी पूर्वी कार्यासंबंधी केलेल्या विचारामध्ये ते फिट बसले, त्यांची प्राप्त कर्मामध्ये असणारी निपुणता अलिप्तता प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालण्याची कला प्रबोधन क्षमता नेतृत्व गुण त्यांची गुरुभक्ती त्यांची ध्यान साधनेमध्ये असलेली खोली ज्ञानेश्वरीचा अंतरंग अभ्यासक म्हणून त्यांनी मिळवलेली ख्याती त्यांचं नेमस्थ विवेकी जीवन, त्यांच्या ठिकाणी असणारी दैवी गुणसंपदा हे सगळं लक्षात घेऊन स्वरूपानंदांनी त्यांना 1973 साली श्रावण शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी लेखी उत्तराधिकार दिले. अनुग्रहाचे अधिकार त्यांना आधीच त्यांनी दिलेले होते. 1975 ते 81 वेळ संपली. परत कधीतरी सांगेन. खरं म्हणजे हा काळ त्यांच्या जीवनातला अतिशय महत्वाचा काळ, गुरुत्वाची जबाबदारी येऊन सद्गुरूंनी देह ठेवल्यानंतर त्यांनी जे गुरु कार्य सुरू केलं. पण धोरण म्हणून सांगतो की जसं एखादं युद्ध योद्धे आणि मुत्सुद्दी यांच्या एकत्रित प्रयत्नातून यशस्वी होतं, तसंच त्यांच्या ठिकाणी असणारी प्रचंड कार्यशक्ती आणि खोल अंतरंग विवेक आणि साधना यामुळं त्यांच्या कार्याचं धोरण सिद्धीला गेलं. त्यांनी असं धरलं की विश्व म्हणजे जणू निजलेला विष्णूच आहे, त्याला प्रेमादरांनी विनवूनच जागृत करायला पाहिजे, अशा भावाने त्यांनी प्रवचन केली. जसा राजा बदलला की नवीन शिक्का येणं अपरिहार्य असतं, तसं त्यांच्याकडे गुरुत्व आल्यानंतर त्यांच्या कार्याची शैली स्वरूपानंदांपेक्षा थोडी बदलणं हे स्वाभाविक होतं. त्या एका बदललेल्या धोरणांनी त्यांनी काम सुरू केलं. पण हे काम जर स्वरूपानंद देहानी उत्तम असते तर जसं केलं असतं तशाच प्रकारचं कार्य त्यांनी खरं म्हणजे या काळामध्ये केलं. अशा प्रकारच्या कार्यासाठी चित्तशुद्धी, आत्मप्रसाद, सर्व विश्वाबद्दल मत्सररहित प्रेम आणि सर्व विश्वाची एकूण परमात्मा भावानी किंवा विष्णू भावानी पूजा करण्याची, सेवा करण्याची वृत्ती आणि त्यातून विश्वकल्याण म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेलं कार्य पूर्ण करणं, अशा प्रकारचं कार्य त्यांनी 1975 सालपासून, मी कालखंड घेणार होतो 1981 सालपर्यंत, त्याच्या पुढे एक कालखंड आहे 1981 ते 91, हा त्यांच्या जीवनातला सुवर्ण काळ म्हणायला पाहिजे. त्यांनी प्रचंड कार्य उभं केलं आणि 91 साली पॅरालिसिसच्या आजाराने ते एक प्रकारे घरामध्येच जायबंदी झाले. पण ते दुखणंही न जुमानता त्यांनी काही एक कार्यही केलं आणि फार परितृप्त असं जीवन ते जगले. फार मोठी उंची त्यांच्या जीवनामध्ये या काळात दिसून आली, याचा कधीतरी अशीच जेव्हा सवड मिळेल तेव्हा मी त्यांच्या कार्याचा आढावा आपल्यासमोर ठेवेन. पण त्यांचं हे जे जीवन आत्ता आपण पाहिलं ते जीवन सांप्रत आपल्याला उपयोगी आहे. त्यांनी गुरु कार्य जे केलं आणि कोणत्या भावानी आणि प्रेरणेनी केलं हे नंतर कधीतरी आपण पाहूच. पण आत्तापर्यंत त्यांचं जे जीवन 1974 सालापर्यंत असं जे झालं गुरु भेटीपर्यंतचं जे जीवन ते साधकोपयोगी जीवन आहे. ते जीवन या निमित्ताने मी आपल्या समोर ठेवलं. हरी ओम तत्सत. हरी हरी.
आजच्या कार्यक्रमाची सांगता परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथांच्या आरतीने आपण करणार आहोत. सद्भक्त विलासदादांबरोबर आपण ही आरती म्हणूयात. आपल्या केंद्राच्या धनकवडी उपकेंद्रात येणारे आणि सेवा कार्यामध्ये नित्य सहभागी होणारे श्री वसव विजय शिंदे यांच्या हस्ते ही आरती होईल.
आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्ति ने पाई ठेवी तो माथा. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, कृपाळो तो ज्ञान देवी पादेसी अमृत ओवी, देशी जाणीव आगळी जाणीव आग अजाण भक्ता. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, मायेचे बंध तोडीसी अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप खुण स्वरूप खुण जावीसी आरता. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांदणे अखंड चांदणे चकोर चित्ता. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्ति ने पाई ठेवी तो माथा. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.
कहीं निवेदन करते. आज प्रकाशित झालेला ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे हा ग्रंथ सवलतीच्या दरात रुपये 180 मध्ये हॉलच्या बाहेर पुस्तक विक्री केंद्रावर उपलब्ध